ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। श्रीकृष्णचैतन्या प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री सुदर्शन चक्र भगवान की जय। श्री जगन्नाथपुरी धाम की जय। श्री पंचतीर्थ की जय। श्री पंच महादेव की जय। हरे कृष्णा। मस्त वर्ष जगन्नाथपुर की दखनु यात्रा के लिए मगिरी लास्ट पंत के अंदर गेले पड़े तेदना वजिताना अशी लक्ष आईले यात्रा झाले मगिरी यात्रा झाले मगिरी घरला वच्चे पुढे अशी वचन तंतु आईले की जगन्नाथपुरी यात्रा पंचतीर्थ आणि पंच महादेव हंगेल दर्शन केल्याशिवाय ती यात्रा पूर्ण जायना काही। इंद भारी कुतूहल निर्माण झाले मागीर ते स्टडी केले मागीर त्याचे महात्म्य कळले की जगन्नाथपुरी मेरी श्री शंख क्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्र तंतु पांच प्रमुख जलाशय असती तशी मस्त जलाशय असती पंचतीर्था मागिरी मस्त असती त्यावेळी आम्ही चर्चा करीत पण प्रमुख शास्त्रां स्कंद पुराणांत वर्णन केले म्हणजे पंचतीर्थ पंच जलाशय आणि पांच महादेव असती तसे अष्टसंभू असती परंतु पांच महादेव असती ते प्रमुख त्यांनी पांच दिग्पाल शास्त्र अशी बरेला की ते पांच शिव असत पळे ते पांच पांडव असती युधिष्ठिर भीमसेन अर्जुन नकुल आणि सहदेव। तर स्कंद पुराणांत एक श्लोक अस मार्कंडेय वटे कृष्णे रौहिण्याम च महोदधौ इंद्रद्युम्ने नरा स्नात्वा पुनर्जन्मन विद्यते। मार्कंडेय सरोवर श्वेतगंगा रोहिणी कुंड महोदधी समुद्र आणि इंद्रदुम्न सरोवर नराह स्नात्वा हंतू विजिट करून स्नान केल्यारी पुनर्जन्मन विद्यते त्या ज्या जीवाक अपास जन्म जायना तक्का जगन्नाथ धाम वैकुंठ धाम गौलोक धाम प्राप्त जाता अशी वर्णन सांगेल असं। तर आम्ही आजी अशी प्रयत्न करूया देवाल दयेनं की या पांची कुंडाक आम्ही श्रवण रूपानी यात्रा करून येऊया। पांच कुंड आणि पांच महादेव हागेले मानस रूपानं श्रवण रूपानं श्रवण करून दर्शन करून येऊयात। सगळ्यापाशी महत्वपूर्णारी रोहिणी कुंड तुम्ही लास्ट टाइम आम्ही यात्रा फर्स्ट टाइम लेक्चर सांगितलं आशिले की केदना ब्रह्मदेव तिके बेजार जाऊन ज्ञान झाले मागीर बेजार जाऊन येतात ती पुरुषोत्तम क्षेत्रात दर्शन घेऊ शकत ती तेदना लक्ष्मी आणि नीलमाधव देवांना दर्शन दिलेलं असं आणि त्या दर्शन करून पाय पडता असतानाची ते बगले कची एक वडले वट असं अक्षय वट त्याचे बगलेन एक कुंड असं त्याचे नाव रोहिणी कुंड। तर ब्रह्मदेव नमस्कार करत असं देवा प्रार्थना करत असं अचानक त्यांना एक कायळ येता कायळ सकाळ येता आणि सकाळ येऊन त्या रोहिणी कुंडा स्पर्श करताची तक्क चतुर्भुज विष्णुदूत रूप प्राप्त जाऊन तो वैकुंठ होता। त्या कायळ्याला ही दिव्य गती पळून यमराजाक मस्त आश्चर्य येता तत्काळ यम थंय प्रकट जाता आणि यमान प्रश्न केलेला असा लक्ष्मीक अशी कशी इथली नीच योनी जीवाक कशी इथली सुलभ रीतीनं मुक्ती झाली मग मेगेल कसं काम सकाळले रेकॉर्ड दवरणं सकाळांक पनिशमेंट दिवचे मेगेल इथले वडले पोर्टफोलिओ असं हंग असे पळ्यार कसं कशी कळचे माका क्या माका मस्त भ्रम झाला माका कसं कळना। त्यातनं लक्ष्मीन सांगिले क्या रोहिणी कुंड या अक्षयवट कल्पवट मिगल दर्शन या पुरुषोत्तम क्षेत्र या पूरा दिव्य स्थान या भौतिक जगत ना तो तगल गिनती जायना हंग तुमगेल अधिकार ना हंगा सक्कड़ जीव प्रवेश केल्ले मात्र प्रवेश केल्ले सुदेन तत्क्षण तंका सारी सक्कड़ पाप जखन मुक्ती जाता आणि पाप मुक्ती जाऊन तंका या जन्मांत सक्कड़ देवता जनानी चार भुजा रूपान पळोवचे तान्य असती सुणे आणि जनवर आणि पुरा मनुष्यर असती पण देवता सकट देवता गण तांकां कशी पळयता ती चतुर्भुज म्हणून पळयता ती जीवनमुक्त म्हणून पळयता ती अशी लक्ष्मीन सांगितलं असं यमराजाक तर त्या रोहिणी कुंडी आहे जे आज जगन्नाथ मंदिर खयास पळय ते जगन्नाथ मंदिरा भितर प्रवेश केले मगरी गेल्या शतकाची दाव बघले ना व्हडलं वट वृक्ष असं इतलं व्हडलं असं की आजी त्यांचा जे विस्तार दोन मैल आशिले आज त्याचं विस्तार उण्यान उणे 50 फूट असं 50-70 फूट असं पुरो चारही बघले नसं आणि त्याची मुळान तुझी हे रोहिणी कुंड आशिले आणि गंमत म्हणजे त्यांना ते प्रकट आशिले कुंडा लागून आशिले कुंडा सकाळ आशिले रोहिणी कुंड पण बालगड्यांनी त्यांना कलियुग सुरुवात जाताना दूरदृष्टीत पळयला की कलियुगा जीव असती तर मस्त पाप करता ती तांकां इतली योग्यता ना की स्पर्श जाले सुद्दां तांगेले मुक्त जावका म्हणून तांणी नामस्मरण करून तपस्य करून हृदय शुद्ध करका मागीर तांकां तांणी सुलभ रितीन देवा प्राप्त जाता पण तांकां इतले सुलभ रितीन देवाल दया जावचे नाच म्हणून मालगड्यांनी ते कुंड बंद करून दवरला अशी म्हणटा ते की तांतू लायकोनी हे आशिले स्टेप्स आशिल्ले स्टेप्स वच्चे खातीर एक काळार आशिले ते देवन वचून कुंडाक उदकाक स्पर्श करून प्रार्थना करत आशिले सुलभ आशिले आता ते वटा सकाळ पुरा न्यायालय केला आणि ताजे मुखार एक बांय अस तक तांणी आजी रोहिणी कुंड म्हणून म्हणटा ती पण त्या रोहिणी कुंड नाही पण ज्यान श्रद्धेन ताजी उदक माथ्यार घेता ती पण त्या कल्पवृक्षाक सकाळची त्या रोहिणी कुंड अस दॅट इज अ लोकेशन जलक्रीडा मंडप म्हणून व्हडले एक मंडप असा ताजे बघले ना आणि एक बिमला देवी मंदिर असं ताजी यात्राक या रोहिणी कुंड असं सांगितलं असं तर कोण मनुष्य ह्या रोहिणी कुंडाच्या उदक माथ्यार शिंपडता ताका मुक्ती प्राप्त जाता आणि शंख क्षेत्र शंख आकार असं त्या शंख आकारान तो एक नाभी असं बेंबी असं ते बेंबी स्थान म्हणजे रोहिणी कुंड अशी विश्वास असं शास्त्रान सांगितलं पण नमिणार की प्रलय काळात तू रोहिणी कुंडाच्या उद्दा बाहेर येता आणि त्या बाहेर जाऊन पुरा विश्वाक व्याप्त करता काही आणि प्रलय केन्ना कैद जाता त्यांना त्या उपास उद्दान तू उद्दा पुरा रोहिणी कुंडात तू भितर येता असं सांगितलं असं मेरी केन्ना जलप्रलय येतात जलप्रलय जलप्रलया वेळारी रोहिणी कुंडाच्या उद्दाक बाहेर पडून जलप्रलय जावचो आणि मग ब्रह्मार एक रात्री कैद जाल्ले मागीर त्या उदक उपास भितर येता रोहिणी कुंडा भितर आणि उपास जीवसृष्टी निर्माण जाता आणि पुराणाक मस्त कडेन पुराणा बरयले आस की कल्पभेदा निमित्तान मागीर एक कल्पांत तूं देवान अशी प्रकट जाल्ले आस आनी एक कल्पांत तूं जगन्नाथ अशी प्रकट जाल्ले आस तर एक कल्पांत तूं म्हणले आस की एक न्हंय आस बंकी मोहाना म्हणून ते गंगेले स्वरूप आस तर ते बंकी मोहाना न्हंय खंय समुद्र मेळत पळय त्या जागेरी त्या दारू ब्रह्म प्रकट झालेले एक कल्पानुसार अनेक कल्पानुसार सांगले असं की रोहिणी कुंडा भितरी दारू ब्रह्म प्रकट झालेले त्याचे मागेरी विश्वामित्र विश्वकर्मान येऊन त्या मूर्ती केलेली अशी सांगितलं असं तर आम्ही सकाळ मेळणू रोहिणी कुंड मानस रूपानं प्रार्थना करूया हा श्लोक सांगता तुम्ही ऐकया ती कुंडम येतद्रोहिणाख्यम करुणा सलिलैर्युक्तम तत्र संतिष्ठतो नित्यम स्पर्शनाद बंधमुक्तिदम रोहिणी कुंड हांव तुमकां नमस्कार करतास तुमगेल उदकाक स्पर्श केल्ले मात्र जीवाक मुक्ती प्राप्त जाता हे कुंड उदकान भरलेले न्हय काही हे कुंड देवाल दयेन भरलेले आस काही हे एक श्लोक झालं आणि एक श्लोक सांगला रोहिणाख्यम महाकालम విష్ణు లక్షణ లాంఛితం శంఖ చక్రధరం సాక్షాత్ సత్యవంతం నమోస్తుతే. హే రోహిణి కుండ, తుమి మహాకాళ మనకి మహానసతి విష్ణులే చారి హాత సతి తే చారి హాత యా కుండాంతు శంఖ చక్ర పద్మ గదా ధోర్ను ప్రకట దల్లాసతి. యా కుండ స్వతహ పరం సత్య అసకై యా పరం సత్య అసల్ కుండాక ఆవ నమస్కార్ కర్త స. అశీ ప్రకారే ఆమ్మి రోహిణి గుండ దర్శన ఘెత్లే. అత్తమి ముఖార్ వచ్చా సెకండ్ నంబర్ జలాశయ పంచతీర్థ అంతు నంబర్ దోన్ శ్వేతగంగా. అత శ్వేతగంగ ఖయ అస, శ్వేతగంగ జగన్నాథ దేవస్థానాచ్యా దక్షిణ దిశ అస. అని థై ఎక్ స్వర్గద్వార మన అస, అమ్మి థై కే పహిల గెల మెళతాం కా స్వర్గద్వార. త్యా స్వర్గద్వారాచ్యా బగ్ లగి రస్త్యార అస, జగన్నాథ మందిర దాకను దక్షిణ ఇక్కడ వత్తానా స్వర్గద్వార ఎత్తా త్యా రస్త్యారి అమ్మకా శ్వేతగంగ మెళతా. భారీ లాయక స్థాన అస, మస్తపంత్ గెల్లే థై సాక్షాత్ గంగా జగన్నాథ్ పరింతు తే ప్రకట దల్యా. శ్వేతగంగా అని గంగా అభిన్న అసతి, దొన్ని సేమ్ అసతి. కొనే మనుషు శ్వేతగంగా అంతు నావును థై లగి అశిలే శ్వేత మాధవాల దర్శన గత్తాకై తంత లగి లగింతు తే శ్వేతకుండ లగింతు దోన్ దేవస్థాన అసతి. ఎక్క దేవస్థాన అస అన్నిక దవనస్థ దేవస్థాన అస. ఏక్ దేవస్థాన అంతు శ్వేత మాధవును ఏక రాయాల మూర్తి అస. తజ్జబగ్లిన మత్స్యావతార దేవాల మూర్తి అస. తర్ సత్ శ్వేతగంగేంతు స్నాన కోర్ను కోణ శ్వేతమాధవాణి మత్స్య భగవాన్ అలా దర్శన గెత్త తక్కయ జగాంతు సక్కడ పాపం పాపదావును ముక్తి దత్త. విశేష కోర్ను కేద్న కొనే కొనే చుక్కుందని జగన్నాథ మహాప్రసాదావు లాంటూ గెల్లారు అసలు కెద్నా కెద్నా కదా మీ కడతా వాడతా వాడతా అనుపత్తి అంతు ప్రసాద వెళ్ళని చంపుకుతా మీ పాయర్ దూచును కెద్న కొనే చుక్కును జగన్నాథ మహాప్రసాద వైరుని చంపుకుని గెల్లా त्या पापई या दोन कार्य केले मागे मुक्त जाता काही. तर श्वेतगंगा साक्षात गंगा उद्दाक निळ रंग असं काय नाही गंगेचे, पण वर्षा एक पंता या न ह्या ज्या श्वेतगंगा असं पळ आहे ते वाईट जातं काही स्वच्छ जाता सफेद म्हणून त्या गेला वरला श्वेतगंगा. आणि त्याच मग काण आहे असं ती स्कंद पुराण अंतु उत्कलखंड मॅरी उत्कल मॅरी ओरिसा ओरिसा देशाक సంస్కృతాంతు ఉంటుంది ఉత్కల దేశ. తర్ స్కంద పురాణంతు పురుషోత్తమ క్షేత్ర మహాత్మ్య యా అధ్యాయంతు అనేక లాన్ అధ్య సాన్ అధ్యాయ అస తగిలిన అవసరం ఉత్కలఖండ. త్యా ఉత్కలఖండంతు శ్వేత నావాచ రాయ అశిలో తగిల కాని దిల్యా తో ఇంద్రదుమ్నాన్ కసి నియమ ఘాల్ దిల్లే జగన్నాథ్ పూజ పురి పూజ కొరచే తో సక్కడ నమున పూర యథాసాంగ కర్త గై कशी सांगेल आशिल्या इंद्रदुम्नानं नियम घालून दिलेलं असं तर तंतोतंत पालन करत असतो. तगेलं नाव श्वेत श्वेतरायू. तर तो इथले देवाला वडलं भक्त आशिलो परफेक्ट जगन्नाथपुरी देवस्थानांत व्यवस्था करून दौरली ताणे आणि स्वतः तो राय आशिल निमित्त स्वतः तगेल हातानं तो एक पदार्थ नित्य करत गई एक भग करत नित्य आणि जगन्नाथपुरी देवाक भोग लायत गई नैवेद्य करता आणि नैवेद्य करताना स्वतः राबता नैवेद्य करून स्वतः राबून आरती अटेंड करून मागे होता. एक दिसू तो नैवेद्य करून देव अर्पण करताना राबला थई पुजारी म्हणजे देव अर्पण करता तेव्हा पळत असं तक अचानक देख पडता दर्शन देता की देवता लोकांतुला देवता येऊन हातांतु दिव्य दिव्य पदार्थ देवाक अर्पण करत असती तेजस्वी पदार्थ देवा अर्पण करत असती. त्यांना तक दिसता अरे मेगेल पृथ्वी वैल पदार्थ किती शुद्र असतात त्याची मुखारी देवा देवता मुखारी मेगेल पदार्थ काही मूल्य ना असे म्हणून बेजार करून तो विचार करत असत की कशी करू शकता आजी ह्या पुरा दिव्य वस्तू एक मेगेल वस्तू देव खातो आहे अशी मना विचारून तो माक्षीवत्त असं. माक्षीवत्तान तक अनेक दर्शन जाता कसं दर्शन जाता की स्वतः लक्ष्मी देवी देवतान पुरा पुरा नमुना हाण दौरलेला असतं तंतु बितलन श्वेतरायान हत्तान केलेले पदार्थ स्वतः लक्ष्मी देवाक वाढत अस सुरवेक तेव्हा वाढत अस त्यांना भारी खुश जाता तक विश्वास येता की हा कसं पृथ्वी वैल जेवण करत म्हणून असं एक पदार्थच मेगेलो पण मिगेल मोंगानिमित्त जगन्नाथ देव त्या ग्रहण करत असत. तर लक्ष्मी देवी भारी मोगान देवाक ते पदार्थ खाऊच्या घालत अस. तर देव प्रसन्न जाऊन मगे जगन्नाथ देव प्रसन्न जाऊन श्वेत रायाक दर्शन दिता आणि सांगता की तुगेल भक्ती तुगेल मोग तुगेल भाव मक मस्त भारी भारी मक मोग अस मक भारी प्रसन्न असा हा तुगेल बरी. तर तुका वरदान दिता मेगेल मूर्ती नाही तुगेल मूर्ती आणि मेगेल मूर्ती ओट्टू जाऊन ताका हांव नाव दिता श्वेत माधव म्हणू. त्या मूर्तीन तुवंय असं आणि हांवय असं. तर ते श्वेत माधव देव तुका हांव मत्स्य देवा ओट्टू राबयता. श्वेत गंगे बगलेन देवस्थानान तू मत्स्य भगवान अवताराची मूर्ती असा ताजी बगलेक तुगेल मूर्ती हांव दवरणू. कोण श्वेत गंगे स्नान करून तुका श्वेत माधवाक आणि मत्स्य भगवान म्हणजे माका मेगेल त्या अवतार दर्शन घेता त्या सकट पापांतुल्यान मुक्त जाता म्हणून देवान ताका वरदान दिलं असं. तोच तो श्वेत माधव तो रायू असं आणि देवूय असं तंतू देवूय असं आणि रायू असं इथले इथले रायाल देव भक्ती देवाक मस्त प्रीती आशिली. ताजे मागीर अशें सांगला की अक्षय वट आणि समुद्र हाजे मध्य जागेन तू सकळान तुला पॉवरफुल स्थान मेळ्ळे श्वेत गंगा इतले पॉवरफुल स्थान मुक्ती दिवच्या खातरी आणि खंचे ना असं सांगितलं असं. अनेक लायकलायक कारण असं ती श्वेतगंगाची मेळ्ळी. आता बांगलादेशांत तू आयचे बांगलादेश त्यांना ते भारत वर्ष आशिले आयचे बांगलादेशांत तू एक राज्य आशिले पुतिना राज्य म्हणून तांतू रायू नरेश नारायण तागेली धुव पुत्री शची म्हणून आशिली. ती जन्म जायत दोन मस्त विरक्त आशिली आणि रायान मस्त पुरा सकड पराक्रम केला मस्त कडेन विजय प्राप्त केला. एक दीस रायू मृत्यू जाता मरता तेन्ना तागेलें पुरा कर्तव्य त्या धुवेन केला पण धुव फूट दोन विरक्त भावनेन आशिली. तर बापूस गेल्ले मागीर तिका आनी विरक्ती वाडली म्हणून ती सीदा त्या जाग सोडून वृंदावना वता. वृंदावनान तू अनंत आचार्य शिष्य अस तगेलें नाव अस हरिदास पंडित म्हणून आमगेले गौडीय संप्रदायांत असो ती. तर तिणें हरिदास पंडिताक विनंती केली की तुम्ही आमकां दिक्षा दिवका म्हणून तांणी ताका दिक्षा दिल्या आणि सांगला की तुम्ही राधाकुंड वचून बसून भजन कोरका. मागीर सची देवी राधाकुंड वचून भजन केलेलं असा. ताजे मागीर गुरु आज्ञे अनुसार पुत्री सची देवी जगन्नाथपुरी येता आणि गुरुदेव सांगता तिका की तू आता जगन्नाथपुरीक राबुका आणि क्षेत्र संन्यास घेऊका. म्हणजे ह्या क्षेत्रा दाखवून भायर वचना क्षेत्र संन्यास म्हणजे एका कडेन राबून जीवना अंत थंय सेव करता म्हणून. तर ती जगन्नाथपुरी येऊन तिने आश्रय खंय घेतिलो श्वेतगंगा ताजे लागी आश्रम असं. अनेक वैशिष्ट म्हणजे श्वेतगंगे बगलेन तू बृहस्पती अवतार सार्वभौम भट्टाचार्य त्यांनी थंय निवास स्थान आशिले. केदना राय आशिल्लो प्रतापरुद्र तागेल राजगुरू जाऊन आशिले. कोण आशिल ते सार्वभौम भट्टाचार्य ताणी कोण अवतार बृहस्पती अवतार आशिल्ले ती. त्याच आश्रमांत तू हीन वचून आश्रय घेतला आणि थंय मस्त सेवा केल्या. थंय मूर्ती असं ताजी सेवा केल्या. त्याच घरांत तू चैतन्य महाप्रभून श्वेतगंगेक किनाऱ्यांत तू राबून षडभुजा दर्शन दिला. दोन हात पाचवी रंगाचे रामाल हात दोन हात निळ रंगाचे कृष्णाल हात मुरली वाजयता आणि एक दोन हात धव रंगाचे एकांत कमंडल एक संन्यास दंड असा. म्हणजे चैतन्य महाप्रभू राम आणि कृष्ण एक मूर्तीन तू षडभुजा दर्शन म्हणून त्याची मंदिरात तू दर्शन देवान दिलेलं अस. त्या देवस्थानात तू तिने आश्रय घेतला आणि त्यांची पुरा विग्रहाची ती सेवा करत अस. एक दिसू एक पवित्र दिस होता त्याचे नाव असं कृष्ण त्रयोदशी. त्या दिसाक वाराणसी वचून महावारुणी स्थान गंगा स्नान कोरका म्हणून मस्त महात्म्य अस. त्या महावारुणी स्नान कोरका म्हणून तिकाही मनात इच्छा येता पण ते मस्त प्राय झाल्या आणि वाराणसी जगन्नाथपुरी मस्त दूर अस म्हणून ती मस्त विचार करता की हांव गेल्ले मागीर मेगेल देवस्थान मेगेल देवाले कोण पूज करता आणि म्हाकाय समकूच जायना प्राय झाल्या मस्त दूर अस. तेन्ना ती विचार करता की कसं करते म्हणून तिने देवा मस्त प्रार्थना केल्या जगन्नाथ देवाक. जगन्नाथ देवान स्वप्ना येऊन दर्शन दिलं तिका सांगले पळय तू कसं निसन काणका तू श्वेत गंगा तू स्नान करी तुका साक्षात गंगा देवीलाय दर्शन जाता, तिगेल सत्संग प्राप्त जाता, आणि तुका महावारुणी स्थानाचे पुरा महात्म्य तुका अंगाची प्राप्त जाता। तर तिने ते स्वप्न कोणाक सांगनी, गुप्त दवरला। आणि त्या दिसू कृष्ण त्रयोदशी दिसू तिने श्वेतगंगेन तुझे केदना स्नान केले, पळय केदना तन तू बुडकी मारली। त्याच क्षणान तू गंगा देवी प्रकट झाली, चतुर्भुज गंगा देवी मगरमच्छार बैसून प्रकट झाल्या। आणि फारी गंमत म्हणाले, ती काय अनुभव झाला की हा वाराणसी पावली म्हणून। आणि जगन्नाथपुरी तुला किती मनुष्य गेले, पळय हजारो कटल्यात मनुष्य गेले, ती ती पुरा थै तिक देख पडता, त्यांनी स्नान करता असं, ती हिवय स्नान करत असं। आणि त्याच मागीर एक व्हडली हे येता, वेव येता, वेव लहर येता। तर कसं म्हणता आमच्या गेल्या कोणता बिग वेव कम्स इन गंगा। आणि त्या वेव येत येत पळय ते लोको न्हू ती खंय पावता, जगन्नाथा जगन्नाथपुरी मंदिरा भितर पावती। आता तिने केदना स्नान केले, त्यांना रात जाऊन गेल्या, कृष्ण त्रयोदशी राती 12 घंटल्या तिने स्नान केला। त्या राती वेळारी सकाळ जण स्नान करत असत, आणि अचानक एक वेव येऊन ती वेव ती कलकोनो अपास वाराणसी दाखवून जगन्नाथपुरी मंदिरा भितरी पावयता। मंदिर रात्री बंद केलेलं असं, लॉक केलेलं असं, आणि ते नदी नईचे उद्दाग अस पडाय, त्या विद्यार्थी लोकोनो पावयत खाई जगन्नाथ लॉक असेल मंदिरा भितर जगन्नाथ याद राख, आणि जगन्नाथ दर्शन दिता बंद मंदिरा दाखवून ओपन करू, तंतु काही पुजारी ना कोणी ना, स्वतः देवस्थान ओपन जाऊन जगन्नाथ तका दग दर्शन दिता असं। आणि ती तात्काळ हात बंद करून तगेल प्रार्थना करत अस, त्या नईचे उदकाचे आवाजानं परत वॉचमन जाग जाता, ती कसं आवाज येता, कसं व्हडलं सोर असं भीतर म्हणू, रायाक खबर करता ती की बंद देवस्थानात तू कसं व्हडलं व्हडलं आवाज येतास म्हणू। तर लॉक आणि चावी आणि घेऊन बागेल उघडता ती, आणि पळय जारी भितर ही बायली मनीशी शची देवी थंय वडवडान प्रार्थना करता असं हात जोडून। वॉट इज द कन्क्लुजन की तिने राती देवस्थान निपून राबिला अशा पुरो देवाल पुरो भांगर खामचे खातीर तिने भितर निपून राबिला अशा, आता तिने बंद अवस्थेन तू खामचे विचार करताना आमकां गोत्तू जाला अशें म्हणून त्या राया कंप्लेंट केल्या। तर रायान तिका अरेस्ट करची फुडेची, जगन्नाथ देवान राया दर्शन दिला, तिणें सांगला ही मेगेली शुद्ध भक्त आसा, तुमी तिका आपळ्ळ्यारी तुमगेलो पुरा वंश नश्ट जाता। आतां तुमी सकाळांनी वॉचमन जेन्ना सकाळी पुरोयतान वॉचमनान कणाकोणान तिगेले विशयान तूं रॉंग विचार केला, आनी राय स्वता तूं गजेंद्रान येवन तिगेली माफी मागुका, तिगेले क्षम मागुनू, तिगेले दिक्ष घेवका अशें म्हणून आदेश दिला। म्हणून पुरा पुरोहित जगन्नाथाले पुरा द्वारपाल आणि राय स्वतः येऊन तिगेले पाया भितर येऊन पयारी नमस्कार केला, आणि सांगला शची देवी आमकां माफ करूया, तुम माफ कर का, देवाल आज्ञा असा की आम्ही तुगेल्या दिक्ष घेऊ का म्हणू। ती म्हणटा हांव एकदम सिंपल, एकदम सिंपल असा, हांव तुमगेले तुमकां दिक्ष देवचे म्हगेले योग्यता ना, हांव भायर देखून आयले हांगा, हांव धामवासी ना। तर राय म्हणटा की आमकां कसं नाही गोत ना, देवान आमकां आदेश दिला, त्यामुळे तू आमकां दिक्ष देऊ का आणि आमगेले अनुग्रह कोर का म्हणू। त्यांना मागीर तिणे तांकां सगळ्यांक अनुग्रह केला, दिक्ष दिला, त्यांना दवरून तुगेले नाव कशें पडलें, गंगा गंगा माता गोस्वामिनी म्हणून तुगेलें नाव पडलें। गंगा मातेने स्वतः दर्शन देऊन स्वतः तिगेले वेव जाऊन बहिष्कारा न्हू थंय पावयला, त्यांना जगन्नाथा सांगिलं असं की जगन्नाथा मेगेल्या पायाच्या अंगठे दाखवून गंगा प्रकट झालेली, तर ही गंगा देख पळोवच खातीर थंय पाविली वाराणसीन, त्या गंगान तिका मेगेल पया लागी हाण सोडला, ती गंगेल दय म्हणून ती हांग येऊन पावल्या, तिगेली स्वतः ती भितर बागेल तोड ओपन करून येनी, तिका हांव पावयले मेगेल गंगान तिक भितर पावयले अशी पुरा कहाणी सांगून सकाळ नतमस्तक जाऊन अनुग्रह केला। त्यात ना शची देवी नाव पडले गंगा माता गोस्वामिनी। आणि एकलो एक जगन्नाथ सेवक तागेल नाव तलाचू मोहपात्रा, मोहपात्रा म्हणजे ओडिसान तुला सर नेम मोहपात्रा मोहंती अशी। तलाचू मोहपात्रा प्राय झालेलो मनुष्य, ताका एक पंत वाराणसी वचून गंगाक स्नान कोरक म्हणून मन आस, तेन्ना तो विचार करता वचवे पण म्हाका कसं मस्त प्राय जाल्ल्या, म्हाका नित्राण जाला, म्हाका शक्ती ना म्हणून तो विचार करता असं म्हणून जगन्नाथाक मस्त प्रार्थना केली आणि श्वेतगंगान तू स्नान केले। केदना तो श्वेतगंगा पावत पळय भितरी, भितर गेल सदाक केदना वयर येता, तेन्ना तो खंय पावला वाराणसी पावला। तो पळय दर्या वाराणसी हांग कशें आयलो, ಲಾಯಕೋನು ಗಂಗೆಗೆ ಪಾಯ ಪಡ್ತಾ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಾ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕರ್ತಾ ಉಪಾಸ ಕೆದ್ನಾ ದೇವತಾ ಉತ್ಕಾಂತು ಆಣಿ ಉಪಾಸ ದೇವ್ ದೇವನು ಭಾರಿ ಪಡ್ತಾ ಕೆದ್ನಾ ಉಪಾಸ ಜಗನ್ನಾಪುರಿ ಬಿತ್ತರಿ ಶ್ವೇತಗಂಗಾ ಕಿನ್ನರ ರಬ್ಲೇಸ್ತಾವ ತಕ್ಕ ಬರೀ ಆಶ್ಚರ್ಯತ ತೆಂತ ಕಳ್ತ ಕಿ ಗಂಗಾ ಆಣಿ ಜಗನ್ನಾಥ ದೇವನ ಮೋಳ್ನು ಮಕ ಮಿಗಿಲ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆಲ್ಲ ಮುನಿಯ ಚಮತ್ಕಾರ ಮಿಗಿಲ ಐಶ್ವಂತಲ್ಲ ಆಣಿ ಅಶ್ವಕರ್ತಕ ಶ್ವೇತಗಂಗಾ ಕಶಿ ಗಂಗಾ ಶಿವಾಯ ಅಭಿನ್ನ ಅಸ ಉಂಟಕ ಅನುಭೂತತ್ತ ಅಸ ಅನೇಕ ಲೋಕ ಅಸ ಜಗನ್ನಾಥಲ್ ಸೇವಕ ಪುಷ್ಪಲಕ ಮನಸ್ಸು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪುಷ್ಪಲಕ ತ ಪುಷ್ಪಲಕ ಅನೇಕ ಪಂತ ಶ್ವೇತಗಂಗೆಂತೂ ಸ್ನಾನ ಕೊಡ್ಸಕ್ಕೆಲ್ಲತೋ ತ ಜಗನ್ನಾಥ ಪುರೋಹಿತ ಅಸ ತಾನೆ ತಂತು ಸ್ನಾನಕ್ಕೆಲ್ಲೆ ಆಣಿ ತಕ್ಕಾಯಿ ತೋಚ ಅನುಭವ ಆಯ್ಲೋ ತೋ ವಾರಾಣಸಿ ಪಾವಲೋ ತಕ್ಕ ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯದಲ್ಲೇ ಆ ಖುಷಿ ವಾರಾಣಸಿ ಪಾವಲೋ ಕಿತ್ಲಿ ಬಡಿ ದ ದೇವ ಮಗಿಲಿ ಅವ ಖೈ ಅಸ ಅಣಿ ಗಂಗ ಖೈ ಅಸ ಅಣಿ ಮಕ್ಕ ಹಂಕಶ ಆಯ್ಲೋ ಪಣ ತಾಣೆ ಮಸ್ತ ಧನ್ಯವಾದ ಕೊನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೆಲ ಅಸ ತೆಂಥ ಈಗ ಬಾಯಲ ಮನುಷ್ಯ ಆತ ತರ್ನಾ ಕುಂಟಿ ಸಂಧ್ಯಾ ದೀಕ್ಷಾತಿ ತಿ ಮಂಟ ಕಿ ಕಾಲ ರಾತ್ರಿ ಮಕ್ಕ ಜಗನ್ನಾಥನ ಸ್ವಪ್ನ ದರ್ಶನದಿಲ್ಲ ಅಣ್ಣ ಸಂಗ್ಲ ಕಿ ಪುರಿ ದಖನು ಹಂಗ ಮೇಲೆ ಥೈ ವಾರಾಣಸಿಂತು ಹಂಗ ಜಗನ್ನಾಥ ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಸೇವಕ ಎತ್ತ ಅಸಂಗ ತೋ ಆಯ್ಲ ಬಗರಿ ತೋ ತು ಕೋಣ ಮುಣ ಕಳ್ತ ತಕ್ಕ ತೂ ಅವತ್ತು ಸಂಗೋಕ ಕಿ ಮಕ್ಕ ತೊಗಲು ಒಟ್ಟು ವಾಡಿ ಕೊಡ್ತು ಆಸ್ಬಣು ಮೇಲೆ ಮನ ಆಶೆ ಅಸ ಕಿ ತೂವೇ ತ್ಯಾ ಮನುಷ್ಯ ಒಟ್ಟು ವಾಡಿ ಕೊರ್ಕ ಅಶಿ ಮೇಲೆ ಮನ ಅಸ ತಿಗಲ್ ಇತಿಹಾಸ ಮಳಾರಿ ತಿಗಲ್ ಅನ್ನ ಅಮ್ಮನ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿಂತ ವಚ್ಚುನು ಅಕ್ಷಯ ವಟ ಅಕ್ಷಯ ವಟ ರೋಹಿಣಿ ಕುಂಡ ಲಗಿ ಅಸ ಥೈ ವಚ್ಚು ತಪಸ್ ಕೆಲ್ಲ ಅಸ ಆಣಿ ದೇವ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೆಲ್ಲ ಅಸ ಕಿ ಮಕ್ಕ ಚೇಡು ದಾವ್ಕ ಆಣಿ ಮೇಲೆ ಚೇರ್ಡಾನ ತುಗೇಲ್ ಸೇವ ಸೇವ ಖರ್ಚು ಕತ್ರಿ ಮುಖಾರ ಒಪ್ಸುಕ ತಶ್ ಜಾವನು ತ್ಯಾ ಚೆಲ್ಲೆಲ್ ಜನ್ಮ ಅಲ್ಲೋ ಅವ ಸ್ವಪ್ನ ತೈ ಜನ್ಮ ದಿಲ್ಲೋ ಅಣ್ಣ ತಂಗಲ್ ಮನ ಆಶೀಲ ಕಿ ಯಾ ದುವೇಕ ಕಸನಿ ಪುಣೆ ಕೋರ್ನು ಜಗನ್ನಾಥ ಸೇವ ಮೇಳಕ ಅಶ್ ತಂಗಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಆಶೀಲಿ ತಜ ನಿಮಿತ್ತಿಕ್ಕ ಸ್ವಪ್ನ ಆಯ್ಲ ಸ ಅಣ್ಣ ಸ್ವಪ್ನ ದೇವನ್ ಸಂಗಿಲ್ಲ ಸ ಕಿ ತೋ ಮನುಷ್ಯ ಪಾವತಾ ಯಾ ದಿಸ ಪಾವತಾ ತೆಂತು ಒಚ್ಚುಕತಾವೇ ತಕ್ಕ ಸಂಘ ಕಿ ಮಗ ತುಗಲ ಒಟ್ಟು ವಾಡಿ ಕೊಡ್ತು ಆಸ್ಬಣು ತಶೀತಿ ಬಯಲ್ಮಿಸ್ತೆ ಎತ್ತ ಅಣ್ಣ ತಕ್ಕ ಸಂಗ್ತಾ ಕಿ ಅಶೇಷ ಮಗ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲ ದೇವಾಲ ಆದೇಶ ಸ ಕಿ ತುಂಗಲೊಟ್ಟು ವಾಡಿ ಕೋರ್ಕ ಅವನು ತಿಗೇಲ್ತೆ ಶುದ್ಧ ವಚ ನಾಯ್ಕುನು ಪುಷ್ಪಲಕ ಮನಂತೂ ಜಲ್ಲ ಪ್ರೇರಣ ಕಿ ಅಪುರ ಬದ್ಧ ಅಶಪುರ ಮಣಿ ತಿನ್ ತತ್ಕಾಲ ತಗಲೊಟ್ಟು ವಾಡಿ ಕೆಲ್ಲಿ ವಾಡಿ ಕೋರ್ನು ತೈರ ಅಬಿಲ್ ಅಷ್ಟೆ ಅಣಕಿಲ್ ದಿಸ ತಜ್ ಬಗಿರಿ ಅಪಾಸ್ ತೊಕೆದ್ನ ಗಂಗಾಕ ಸ್ನಾನ ಕೊಡ್ಸ ಮನಾಯ್ಲ ಮುಂದೆ ಸ್ನಾನ ಕೊಡ್ಸ ದೇವ್ಲಪ್ಪ ಉತ್ಕಾಂತು ಉತ್ಕಾಂತು ದೇವ್ಲು ಸತಾಕ ಕೆದ್ನ ಬಾಯರ್ ಪಡ್ಲ ಬಳೆ ತದ್ ಕೈ ಬಾಯರ್ ಪಡ್ಲೋ ಶ್ವೇತ ಗಂಗಾ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ ತೊಡೆ ದಿವಸ ತೈ ಆಶಿಲೋ ನವೀನ್ ಬಾಯ್ಲೆ ಒಟ್ಟು ಸಂಸಾರ ಕೊರ್ನು ಅನೇಕ ಬಂದ್ ನೌಚ ಗೆಲ್ಲ ಅಸ್ತಾನ ಬಾಯರ್ ಪಡ್ಲ ಕೈ ಶ್ವೇತ ಗಂಗಾ ತಂತಕ್ ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯದಲ್ಲೇ ಅರೆ ಬಾಯಲ್ ಕೈ ಚಮಕಲಿ ಪುರ ಕೈ ಅದೃಶ್ಯದಲ್ಲೇ ತವ ಠೀಕ ದೇವಾಲ ದಯಾ ಸರ್ ಸ್ವಪ್ನಕ್ಕೆ ಮನ ಗೊತ್ತ ಅಪಾಸ ಜಗನ್ನಾಥ ಸೇವೆಂತು ತಾಣೆ ಅಮ್ಗೆಲ್ ಕಾಮ ಸುರುಕೆಲ್ಲೆ ಮಸ್ತ್ ಕಾಳಗೆಲ್ಲ ಮಗಿರಿ ತೀಚಿ ಬಾಯಲಿ ಬೆಣಿಸಿ ಏಕ್ ಪುತ್ರ ಗೆವನು ತೋ ಪುತ್ರ ದಲ್ ಕಸಿ ತಾಗೆಲ್ ನಿಮಿತ್ತತಿ ಗುರುಬಿಣದಲ್ಲಿ ಅಂತ ಪುತ್ರ ಪ್ರಾಪ್ತದಲ್ಲೋ ತೆ ಪುತ್ರ ಗೆವನು ಪುತ್ತ ಗೆವನು ತಿ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿ ಅತ್ತ ತಿ ಗೊತ್ತ ಸಕಿವ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿ ಪುರೋಹಿತ್ ಬಣು ತಯತ್ತ ತಕ್ಕ ಮೇಳ್ತ ತಕ್ಕ ಸಂಗ್ತ ಕಿ ತುಗಲಾವು ಬಾಯಲ ತುಗಲ್ ಪೂತು ಅದು ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿದ ನಿಯಮ ಸ ಕಿ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿ ನಿಯಮ ಕಸನ ಸಗ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರೋಹಿತನ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿ ಬಿತ್ತರಿ ವಾಡಿ ಕೋರ್ಕ ಕಾಯ್ ಬಾಯ್ ವಾಡಿಕೆಲ್ಲ ರೀ ಜಗನ್ನಾಥ ಸೇವಾ ಕಟ್ಟದತ್ತ ತ್ಯಾ ನಿಮಿತ್ತ ಗೊತ್ತು ಅಸುನಿ ತೋ ನಾಮಂಟ ತೊಗಲ್ ಗುಡ್ತು ನಾ ತು ಕೋಣ ಇಲ್ತು ಮಕ್ಕ ತೊಗಲ್ ಗುಡ್ತು ನಾಮಂಟ ಸತಿ ರಾಯಲ್ ಅವತ್ತ ಗಜಪತಿ ರಾಯಲಗಿ ಅಣಿ ಪೂರಾ ಕಾಣಿ ಸಂಗ್ತ ಮೇಲೆ ಜನ್ಮ ಅಶಿ ಅಲ್ಲಿಲ್ಲೋ ಮಕ್ಕ ಸ್ವಪ್ನ ಅಶಿ ಆಯ್ಲೆ ಮಕ್ಕ ದೇವ ಅನ್ನೋದು ಅಶಿ ಆದೇಶ ಇಲ್ಲೋ ಅವ ಮಗಿರ ಒಳಗೆ ವರ್ಡಿಕೆಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಗಿಲಟ್ಟು ಸಂಸಾರ ಕೊನು ಅಶಿಲೋ ತಾಣ ಮಕ್ಕ ಗುರುಬಿಂಡ್ ಕೊನು ಪುತ್ರದಿಲ್ಲ ತೊ ಪುತ್ರ ಗೆವನು ಅವ ಹಂಗಾಯ್ಲ ಪೊಳೆ ತೆ ಪುತ್ರ ತೆ ಪುತ್ತಲ ಆಂಗ್ ಪೊಳೆ ಹಗಲ್ ಮಣಕೇ ಜಸ್ ತಗಲ್ ಚೇರೋ ತಗಲ್ ಆಂಗ್ ಹಗಲ್ ಮಣಕೆ ಅಸ ಆಣಿ ತಿ ಶುದ್ಧ ಹೃದಯ ಅಶಿಲಿ ಶುದ್ಧ ವಚನಿ ಅಶಿಲೆ ತಿಗೇಲೆ ಉತ್ತರ ಆಯ್ಕುನು ರಾಯಾಕ ಮಸ್ತ್ ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲ ತಾಣೆ ಅಪ್ಪಯ್ಲ ತಕ ಇತ್ತ ಪಟ್ಟು ಸಂಗ್ತ ತೊಮಂಟ ಏಕ ಕಾರಣ ಮಕ್ಕ ಜಗನ್ನಾಥ ಸೇವಾ ಸೋಡ್ಸ ಮನನ ಮಕ್ಕ ಈಗಲ ಮೋಗ ಅಸ ಮೇಗೆಲಿ ಬಾಯ್ಲತಿ ಪಣ ಮಕ್ಕ ಎಚ್ಚನ ಅಸ ಕಿ ತುಮ್ಮೆ ಮಕ್ಕ ಸೇವೆಂತುಲನ ಕಾಳ್ಲಾರಿ ಕಷ್ಟ ಚೇಮಣು ತರಾಯಾಗ ಮಸ್ ದಯ ಇಲ್ಲ ತಾಣ ಸಂಗ್ಲೆ ಕಿ ಅವ ಅನೇಕ ಕಾಷ್ಟ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತ ಸಾವತ ನಿಗೋ ಜಮಣು ಸಾವತ್ ಮಾಡಿ ಸಾವತ್ರ ಸ್ಟೆಪ್ ಮದರ್ ತರಿ ಯಾ ಬಾಲಿ ಮನುಷ್ಯ ದಕನು ಕೋಣ ಪುತ್ರ ಪ್ರಾಪ್ತ ಅಲ್ಲ ಬಳೆ ತಗಲಿಕ್ ವಿಂಗಡ್ ಜಾತಿ ಕರ್ತಾವ ಅಣ್ಣ ತಂಕ ಸೇವ ಕೊರ್ಚ ಅಧಿಕಾರ ದಿತ್ತ ತರಾಯನ ತಗಲ್ ಅಧಿಕಾರ ಅಂತೂ ಚಾರ ನಮೂನೆ ಸೇವದಿಲ್ಲ तिघेल वंशाक आज ही त्या त्या पुरोहिताला ती बायल जाऊन तो पुत्र धरला पळाय तागेल ज्या वंशस वंशू तागेल पुत्ताल पुतू पुत्ताल पुतू पुत्ताल पुतू तंग सगळ्यांक चार नमुने सेवा दिल्या एक श्वेतगंगा देवस्थाना सेवा श्वेतगंगा सेवा एक चक्रतीर्था सेवा जगन्नाथपुरी तू इंद्रदुम्न सरोवरा सेवा आणि जगन्नाथ मंदिरान तू कोर्टयार्ड अंतू मेरी आंगणान तू पुरा जैन भोवता पळथळे 30 मंदिर असते 30 पुरा त्या 30 मंदिरान तू पुरा व्यवस्था पळोची अशी चार नमुने सेवा त्या वंशात दिला आणि 36 नमुने जाती सेवा अस तांतून एक जाती नाव अस सावत निगोज म्हणू तशी जाऊन श्वेतगंगे महात्म्य पुराई आहे कशी श्वेतगंगा स्वतः गंग जाऊन त्यांनी जगन्नाथपर्यंत आश्रय घेतला अशा प्रकारे आम्ही दोन सरोवर पूर्ण केलेली आता थर्ड सरोवर मार्कंडेय सरोवर त्याची कहाणी आम्ही सांगितली की लास्ट टाइम अनेक पण सांगता म्हणू तर मार्कंडेय मुनी भारी शुद्ध भक्त देवाला तपस्या करून ब्रह्माला वरदान घेतला की 7 कल्प ते जीवन प्राप्त म्हणू 7 कल्प कितले 43,20,000 इयर्स म्हणजे एक कल्प अशी 7 कल्प गे आणि प्रत्येक कल्पामागे एक प्रलय जाऊचे असं मिनी प्रलय जाऊचे असं तक त्या पुरागत ना प्रलय कसं म्हणू ताणे वरदान मागून घेतलं देवान वरदान दिले आता एक कल्प झालं मागिरी त्यांना जलप्रलय जाता जलप्रलय म्हणजे 1,000 किलोमीटर उद्दाक पृथ्वी वैरी निर्माण जाता पृथ्वी वैरी 1,000 किलोमीटर उद्दा निर्माण जाता सो मच बिग कलेक्शन ऑफ वॉटर त्यांना त्या उदकांत तू वैरी तकाल वैर सकाल जाऊन ताण येऊन भूक जाऊन मस्त कष्ट जाऊन तकगुत नाही पुरा आणि मरण ना वरदान प्राप्त झालं नाही त्यामुळे कष्ट जात अस खावच्या मेळना नीद ना भूक जाता कष्ट अस ह्याकडे त्याकडे उडत जाता का त्या उदकाच्या पुरा वेव जाणी पण तक मरण ना त्याने जिवंत राहून कष्ट बघू का त्या अवस्थेन तू भारी कष्ट बघू नू त्याने देवाला प्रार्थना केलेलं अस त्यांना तक अचानक एक अक्षय वट देख पडता वटा वृक्ष देख पडता आणि त्याच्या भीतरी त्या वटाच्या पुरा पानांत तू देव अस आणि देव बालक जाऊन ताई जागेले पायाच्या अंगठस पडतो बोट सोक्त अस त्या पळून ताका एकदम जीवांत शक्ती आयली भूक आणि ताण आशिली पण त्या दर्शन झाले मागीर भारी शक्ती प्राप्त झाल्या आणि ते पळून उल्हास निर्माण झाला खुशी झाल्या आणि त्या खुशी जाता असताना त्या सान देवानं श्वास घेतील असं त्या श्वासा पावरानं वर्णांका भीतर होता देवाल्या आणि पट्टा प्रवेश करता आणि पट्टा भीतर प्रवेश करून पुरा ब्रह्मांड पुरा वैकुंठ पुरा गौलोक धाम पुरा दर्शन करता असं म्हणला की 100 स्वर्गीय वर्ष 100 सेलेस्टियल इयर्स तो भीतर असेल काही पोट्टांत भीतर आणि पुरा दर्शन आणि करून पुरा भोवून उपास देवानं उच्छ्वास केलेलं असतं श्वास बाहेर सोडलं असतं त्यातनं उपास बाहेर पडलं असं आणि उपास थाई उवार झालं असं उवार जलप्रलय झालं असं तंतु मगिरी देवाक तक्कळल्या की हे सहान चेडू नाही हे परम भगवान पुरुषोत्तम देव आमगेलो म्हणून ताणें देवा वगले लागी वचून प्रार्थना केलेलं असं देवा हे कसं पुरा रहस्य म्हाका कळना हांव 7 कल्प वरदान नेमगेलें म्हाका पुरा गोत नाशिल्लें मध्ये जलप्रलय येता म्हणून तुम्ही म्हाका आता आश्रय देऊ का तेन्ना देवान सांगिल्लें की हांव पुरुषोत्तम देव आणि मगेलें हें धाम असं पुरुषोत्तम धाम हे अक्षयवट असं हे रोहिणी कुंड असं हांगा कोण राप्त पळय तो पुरा पाप पडण्यास मुक्त जाता आणि ता कसं नाही बंधन ना आणि ह्या मगेल पुरुषोत्तम क्षेत्रांत तू आयलं मगिरी कोण वत्त पड हांग दाखवून तो सीधा वैकुंठ पावतो काही असे देवान सांगितलं असं त्यांना मार्कंडेय म्हणून सांगितलंय देवान सांगले की तुवे हंग राब येत तुक परमिशन असत म्हणून ताणे माहित आहे जलप्रलयान तू बाहेर पडून त्या पुरुषोत्तम क्षेत्रा वचून ताणे तपश केलेलं असं प्रलय इज गोईंग ऑन पण ताक देवाला दय जाऊन देवान ताका आश्रय दिला अनुग्रह दिला म्हणून तो पुरुषोत्तम क्षेत्र वचून डोळे बंद करून तीव्र तपस्या करता काही इतली तीव्र तपस्या करता की तागेलं मनही मेरी एक नमुना नष्ट जाता काही मन अस पण ते देवाला विचारून तू इतकी मग्न जाता की ना असले मणकेची त्या तागेल तपस्या पळून शंकर देवाक मस्त अट्रॅक्शन झालं तागेले कसं म्हणून तपस्या म्हणून शंकर भगवान थंय येता ती ताका पळोवच्या खातरी तर ताका मन तागेलें देवान तूं इतलें मग्न जाल्लां, ताका कसो गोतलो ना, शंकर आयला म्हणून कसो न्हू. तर शंकर देवान, महादेवान तागेलें मना भितरी दर्शन दिलें, ताका भितर वचून दर्शन दिल्लें. ताका अचानक देव देख पडटा, शंकर देव मन महादेव मना भितरी दोळे उगडटा तेन्ना भायर देख पडटा. मागीर देवा नमस्कार करता, देवा कशी म्हणून म्हाका माफ करी, म्हगेले ध्याना भितर म्हाका कसो कळ्ळी तुमी केन्ना आयली म्हणून, म्हाका तुमी बेजार करूं नाका, ती म्हाका दय करून म्हाका अनुग्रह करता म्हणून. तेन्ना कशी शिव शंकर भगवान, तूं तीन दोळे, धा हात, हाता कसो न्हय पळय, त्रिशूल, धनुष्य बाण, ढाल तलवार, जपमाला, डमरू, एक मत्ते खोपडी स्कल आनी परशू, अशी धा हातान तूं धा वस्तू घेवन व्याघ्राजीन घाल न्हू. शंकर देवान भारिल्याक दर्शन दिला आनी शंकरान सांगला, वरदान माग, हांव तुगेले भक्ती, तुगेले जप, तुगेले ध्यान पळोवन मस्त प्रसन्न जाल्लो आसा, तेन्ना तूं म्हाका वरदान मागूं का. तेन्ना मार्कंडेय मुनीन कसं निमगिला की म्हाका परम भगवान श्री कृष्णा प्रती परम प्रिती प्राप्त जावं का, आनी देवाले भक्त कोण आसा तांगेले विशयान तुवें म्हाका तुगेले म्हण की भक्त देवाले आसा पळय, त्या सगळ्या विशयान म्हाका परम प्रिती आनी परम भक्ती प्राप्त जावं का म्हणून ताणें वरदान मागिल्लें आसा. शंकर देवान तथास्तू म्हणलेलें आसा. तर त्या शंकराले ताणें लिंग स्थापन करून थंय पूज केल्लें आसा. एक सरोवराक भितर मध्यान तूं उदक व्हरून, त्या सरोवरा नांव मार्कंडेय सरोवर, आनी त्या शंकराले नांव मार्कंडेयेश्वर महादेव. पंच शिवा वट्टू मध्यान तूं एक शिवा मार्कंडेयेश्वर महादेव म्हूण आसा. आनी मार्कंडेयेश्वर महादेव म्हळ्यार दर्शन दिलें मागीर मार्कंडेय मार्कंडेय मुनीन थंय निवास केला, आनी थंय निवास करून आजी मार्कंडेय मुनी थंय शंकर देवाली पूज करता सतकेई. अशी हे मार्कंडेय सरोवर महिमा. ताजे भितर एक वट आसा काय अनेकलो, मार्कंडेय वट म्हूण आसा. मार्कंडेय सरोवरा लागी आसा, मार्कंडेय महादेवा लागी आसा. आतां ते मार्कंडेय महात्म कसं म्हळ्यार, मार्कंडेय सरोवरांत तूं स्नान करून मार्कंडेय महादेवाल दर्शन घेतले मागीर राजसूय आनी अश्वमेध यज्ञ केल्ले भाग्य मेळतकय तितली पुण्य प्राप्त जातकय. केवळ दर्शन आनी स्नान केलें मागीर आमकां राजसूय यज्ञ आनी अश्वमेध यज्ञ केल्ले पुण्य प्राप्त जातकय. आनीक तातूंत एक काणी आसा. एक सान ब्राह्मणा पूत आशिल्लो, एक चल्लो ब्राह्मण पुत्र. तागेले कर्म अशी की तागेले 5 वर्स प्रायरी तागेले मृत्यू आसा म्हणून एक बरोवन दवरलो, कुंड तागेले जातका बरोवन दवरलो आसा. तागेले अन्ना कोत्त आसा की चेडू मस्त देवाल भक्त आसा, पण ताका 5 वर्स आयुष्य. पण ताणें कसं केलें, पुता तुगेले आतां 5 वर्स पूर्ण जाता आसा ती, तूं आतां देवस्थाना मार्कंडेय महादेवा देवस्थाना वचून बसूं का, आनी थंय दाखोवन भायर पडचो ना, कारण यमराज आसा पळय, यमराज तो तूं घेवचो येता, तेन्ना तूं हांवें ह्या शिवलिंगा लागीर बसून राब बुका. आनी यमराजान कसोय केलें रे, ते मार्कंडेय शिवलिंगाक किंची मान बसूं का अशें अन्नान सांगिल्लें आसा. म्हणून पूत थंय वचून बसला. योग्य वेळेर यमराज थंय बसून येता, कशें रे रेडो मागीर रेड मागीर कसो न्हय वडी कॉल आमचे गेल्यार कोत्ता म्हाका कसो म्हणटा म्हणून मागीर म्हशी ब्राह्मण ताजेर बसून यमराज येता. आनी यमराज तागेले पाश उड्डयता, पाश कारण ताका शंकर देवस्थाना भितर प्रवेश ना, शंकर तागेले देव ताका कंट्रोल करतालो म्हूण ताका ते धैर ना, मागीर ताका धाडस ना ते भितर प्रवेश म्हूण तो भायल्यान एक ह्या पाश उडयता, आनी ते पाश उड्डून त्याच्या ब्राह्मण पुत्राक बांदून घालता आनी तांडूच आवर सुरू करता. तेन्ना त्या अन्नान सांगिल्ले प्रमाणे तो त्या शिवलिंगाक किंची मारता. हांगा दाखोवन ताणें धरून धरलेलें आसा, आनी थंय यमराज तांडिता आसा, आनी मदें तूं तो तांडिता आसा आनी धरून दवरलें आसा. इतल्यान तूं शिवलिंगाचे वरचे कुडको भायर पडटा आनी यम ताका धांडी ताका तांडिता. ते क्षणाक थंय शंकर भगवान प्रकट जाता, मार्कंडेश्वर महादेव, आनी त्या यमराजाक आदेश दिता की तुका ह्या चेडा वरचो अधिकार ना, तागेलें रक्षण हांव करता आसा. तेन्ना यमराजान ताका माफ केल्लें आसा आनी त्या चेडाक जीवन दिल्लें आसा. तिवय काणी आसा मार्कंडेश्वर महादेव. म्हूण आजी थंय तुमी गेल्यार त्या शिवलिंगारी दोरी अशी देख पडटा तुमकां, दोरी लायले म्हणजे ताजे व्रण आसता, देर इज अ मार्कींग ऑफ द थ्रेड वीच वॉज टायड अराउंड शिवलिंग विथ द बॉय कारण त्या तेल्यानं तेव्हा धरलेलं नाही ते ते दोरी तक्क आणि त्या शिवलिंगाक ओटी बांधित असं तर ते दोरी मार्क आणि काय असं मार्कंडेश्वर महादेवांतू तशी कहाणी मार्कंडेय सरोवर आमगेल्या आईचे थर्ड स्थान त्याचे प्रणाम मंत्र म्हणूया हात जोडू प्रणाम मंत्र म्हणूया त्रिलोचन नमस्ते स्तू नमस्ते शशिभूषण त्राहि माम त्वं विरूपाक्ष महादेव नमोस्तुते अशी म्हणू मार्कंडेय महादेव ताका मी प्रणाम करून मुखार वचूया आणि फोर्थ प्लेस मॅरी समुद्र महोदधी तगेल नाव असं मॅरी बे ऑफ बेंगॉल भारत देशाच्या पूर्व दिशेन तू जगन्नाथपुरी किनाऱ्यान तू आशिल समुद्र त्याची कहाणी असं गौलोक वृंदावन मॅरी देवाल धामान तू ते देव कृष्ण आणि विरजा नदी विरजा गोपी जाऊन ते संघ करत असत ती त्यांना त्या विरजा गोपीक सात पुत्र असत ती सात्ती पुत्र ओट्टू लढाय करून ते आवसुल्या येतात ती कंप्लेंट करच्या की पळय पळय अम्मा हो कशी करता पळय अनेक म्हणटा तो कशी करता पळय हो कशी करता म्हणून सकाळी झगडे करून थंय येतात ती आणि कृष्णाक आणि विरजा गोपीक डिस्टर्ब करतात ती तेन्ना कृष्णा बिट्टू संघ प्राप्त जाता असताना चेडू आणि गौज घालून कंप्लेंट केली मी ती डिस्टर्ब जाऊन कोप येऊन आवसून सात पुत्तांक शाप दिल्ल असं की तुम्ही झगडे करून पुरा मेगेल संघ वाईट केलेलं असं म्हणून तुमका सात द्विपारी सात समुद्र जाऊन रबुका दूर दूर राबले लढाय करणार तुम्ही त्या निमित्तानं त्या सात समुद्र प्रकट झाले ती खंचे समुद्र त्या दुद्धा समुद्र दह्या समुद्र तुप्पा समुद्र कुबरस कुबू कुबरसू त्याचे समुद्र आणि लिकर मॅरी सूर त्याचे समुद्र असं गोड्डा उद्दाक समुद्र असं आणि एक असं सॉल्ट ओशन लवण सागर म्हणून अशी तिघेल शापानिमित्त तिघेल सात पुत्र सात समुद्र जाऊन रापता ती सात द्वीपा भितरी दूर दूर त्यांना सान पुतू लवण सागर धकलो पूत सगळापशी तो आम्हाला वचून रडता त्यांना आम्मान देवालागी प्रार्थना केलेलं असं की मिगेल व मोगा पुतू तागेलवर तू अव अनुग्रह कर का म्हणून देवान वरदान दिलं असं केदना व कलियुगान तू चैतन्य महाप्रभू जाऊन येत पळय मिगेल मस्त पुरा लिहिला व तगेल भितर करता म्हणून तशी ते महात्म्य महू ददिलंय कळलं हवे त्यांना एक महात्मा म्हणाली मस्त नमुन्या नय गंगा नदी तांती ओन पावता बंकी मोहाना म्हणाली गंगे अनेक नाव असं ती समुद्र पावता आणि मस्त नय समुद्र पावता म्हणून समुद्र पवित्र असं नंबर वन नंबर टू चैतन्य महाप्रभू केदना अवतार घेतील पळय त्याने अनंतपटी आणि तू स्नान केलेलं असं स्वतः द्यावानं म्हणाली या समुद्रा उद्दाक सॉल्टी असं पण त्या देवाल चरणामृत असं थर्ड म्हणाली त्या समुद्र किनाऱ्यान तू चैतन्य महाप्रभून अनंत वेळा मेनी 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 टाइम्स श्री चैतन्य महाप्रभू परफॉर्म्ड हरिनाम संकीर्तन तागेल्या श्रेष्ठ भक्ता घेऊन त्या समुद्र किनाऱ्यान तू राबून चैतन्य महाप्रभून हरिनाम संकीर्तन केलेलं असं दिव्य संकीर्तन थर्ड रिझन फोर्थ रिझन चैतन्य महाप्रभू एकदा भाव विभोर जाऊन बोध चुकून एक फिशर मनाच्या नेट्टा भितरही त्यांनी पाविली असत ती आणि समुद्रा भितरी बेबेशुद्ध जाऊन पडलेली असत ती आणि त्या विचित्र म्हणून फिश पळवून तो फिशर मॅनच पळतो कोळी तो मस्त भिल्ला आणि तो हरिबोल 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 करत असं हांग देव खंय गेले म्हणून गोत ना म्हणून नित्यानंद प्रभू पुरा भक्तनं शोधित असत ती खंय गेले म्हणून त्यांनी ह्या फिशर मॅनाची अवस्था पळयता ती त्यांना कळता किंवा हरिबोल हरिबोल म्हणटा पळय हांगा देव आसा पुरा म्हणून ताका निमगता ती तो म्हणटा मेगेल्ले नेट्टा भितरी आज एक विंगड म्हणून फिश आयला काही तर हे म्हणटा दाखय आमकां पळयत कोण चैतन्य महाप्रभू तर चैतन्य महाप्रभून भाव विभोर जावन प्रेम भाव विभोर जावन त्या समुद्रा वचून बेशुद्ध पडलं असं चारणी कारण ते महू दधी पवित्र इतक्या खात्री म्हणून आणि फिफ्थ रिझन म्हणा रे हरिदास ठाकूर केदना शरीर सोडले पळय तांगेल मृत्यू जालो त्यांना स्वतः चैतन्य महाप्रभून तगेले मृत शरीर उकळून तगेल स्वतः हातानं वरून समुद्रा भितर वचून न्हाण केलं जाता समुद्रा उदकांत तगेल स्वतः हातानं डेड बॉडी घेऊन वचून स्वतः हातानं ताका न्हाणयला ह्या समुद्रा उदकांत आणि न्हाणून जाल्ले मागीर चैतन्य महाप्रभुन थई मरी उद्घोष केलेलं असं की आज केदना हंगा हरिदास ठाकुराले मृतदेह स्नान केला म्हणून आज धरून ह्या तीर्थ महोदधी तीर्थ म्हणून प्रसिद्ध जाता. आणि ह्या तीर्थांत कोणीही स्नान करता तक मुक्ती मिळताची, पण कृष्ण प्रेम प्राप्त जाऊन वैकुंठ प्राप्त जाता म्हणून देवान वरदान दिलं असं. तत्क्षण केदना हरिदास ठाकुरा स्नान केल्या पळय त्याच क्षणार देवानं काही घोषणा केलेली असं. आणि महात्मा कसं नाही पळय अन्य तीर्थे कृतम पापम, स्कंद पुराण बरेल असं, अन्न तीर्थे कृतम पापम सिंधू तीरे विनश्यती. मेरी बाहेर काही पवित्र स्थानांतू काही द्वारकेंतू जवळ अयोध्यांतू कोण पाप करता पळय धामांतू पाप करता नव्हे त्याचे नाव असं वज्ररेप. वज्रलेप पळय कसं नाही फेविक्विक अशी इलाय जारी तुमगेले बोट सोना कतोर का पडता हा तशी ते इथली वज्रलेप असते पाप ते खही नष्ट जायना. अशी वज्रलेप पाप देवाला खही धामांतू केले असलरी केवळ जगन्नाथपुरी समुद्र किनारा पावल्यारी ते पाप नष्ट जात. काही कसं म्हणला सिंधू तीरे विनश्यती, या सिंधू तीर आयल सदाक त्या नाश पावत काही. आणि या सिंधू तीरे कृतम पापम, थै सिंधू तीरांत येऊन थै किनारांत येऊन पाप केले रे त्या पाप या समुद्रांत तू स्नान केले नष्ट जात काही. कसं म्हणला सिंधू तीरे कृतम पापम सिंधू स्नानाद विनश्यती. सो व्हॉट एव्हर सिन्स आर परफॉर्म्ड आउट ऑफ जगन्नाथपुरी आर क्लेन्स्ड जस्ट बाय कमिंग एट द बँक ऑफ द ओशन. अँड इफ यू कमिट सम सिनफुल ऍक्टिव्हिटी एट द बँक ऑफ द ओशन ओनली देन बाय टेकिंग बाथ इन द ओशन ऑल द सिन्स आर वॉश्ड. आता मी त्या समुद्राक त्या महान आता मी संक्षेप सांगितलं आहे त्याची महात्म्य, पण अति सुंदर आणि अति महात्म्य असं जे स्वतः देवान वरदान देऊन ताक नाव दिलं असं महा महोदधी तीर्थ म्हणून. तर आम्ही प्रणाम करूया सगळे हात जोडून मनान तुल्या ना मानस प्रणाम करूया. तीर्थराज नमस्तुभ्यं जलरूपाय विष्णवे जीवनाय च जंतूनां परनिर्वाण हेतवे. प्रत्येक जीवाक परनिर्वाण प्राप्त करून देता आल्या या समुद्राक तीर्थराजाक नमस्कार करतस. जन्म कोटी सहस्रेषु यत् पापं पूर्वं अर्जितं तदा शेषं लयं यातु देहि मे ब्रह्म शाश्वतम. अर्थात कितली पूर्व जन्मांतू यत पापम अर्जितम, कितले आम्ही पाप ओटू केला पळय अनंत जन्मात, जन्म कोटी सहस्रेषु अशी सहस्र कोटी जन्मांत आम्ही कितले पाप ओटू केला पळय. तदा शेष लयम ते नष्ट जात काही, कशी या समुद्रा स्पर्श केल्यारी. आणि कसं प्राप्त जाता देही मे ब्रह्म शाश्वतम, या जीवाक शाश्वत ब्रह्मदेह प्राप्त जात काही अशी ते महात्म्य साजे. तर आम्ही चारीस चारी जलाशय दर्शन घेऊन आता पांचाकडे आम्ही होत असत. त्याचे नाव असं इंद्रदुम्न सरोवर, भारी विशाल समुद्र भारी विशाल जलाशय काही ओट्टू 5 एकर जागेवर असत आहे. कितली उद्दाश का पुरा 5 एकर जागांत तू ते निर्माण झालेलं असं. आमगेल्या दोन्ही तिन्ही प्रवचन आम्ही सांगितलं असं की इंद्रदुम्न राय त्याने प्रवेश केलो पळय शंखक्षेत्रा भितरी तर हंगाची जागेला पुरा रथ आणि पुरा पार करून हाजी बगले पार्क करून प्रवच गेलेले काही की देवाचं नीलमाधव नष्ट मारी अंतर्धान पाविले असत नव्हे केला. आम्ही वचून पळू येतात की देव खय आशिलो आता ना थंय, पण वचून पळू नव्या खय असेल देव, रोहिणीकुंड खय आशिलाय, अक्षयवट खय आशिलाय ते पळोवच्या खातरी तांगेले पुरा गाय बैल पुरा हस्ती आणि अश्व आणि बैलगाडी रथू पुरा थंय पार्क केला. खंय पार्क केला इंद्रदुम्न सरोवरा लागी पार करून त्यांनी पळोवच्या गेलेली ती. त्याची मागरी अपास आयली येऊन त्याने ते यज्ञशाला निर्माण केला. त्याची पुढे नरसिंह देवस्थान नारद मुनी नरसिंह देव हा आणून स्थापन केलेलं असं त्यावेळी या सरोवरा बगलेकचे अस. यद्रा शांत नरसिंह मागशी उग्र नरसिंह त्या विशेष दर्शन देवस्थानच पळय त्यावेळी हा जे बगलेनं असं. मागिरी इंद्रदुम्न राजानं थं यज्ञशाला केलेली अस काही अनंत ब्राह्मण ग्रहव्यवस्था अनंत राया मंत्री ग्रहव्यवस्था अनंत भांडार व्यवस्था ब्राह्मणा व्यवस्था यज्ञ पुरोहिता व्यवस्था पुरा विशाल व्यवस्था केलेली असं तिवई याज कुंडा बगले किल्लस आणि याज कुंडा दाखवून उद्दाहाणू यज्ञाकरता का वापरलेलंस आणि या कुंड जाग खायस पडाय ते कुंड कसं चाललेलं आहे पुढं कुंड नाशील ते इंद्रदुन रायानं अवंती देश उज्जैन दाखवून कोट्यवधी गाय घेऊन आले की जाणे कोटी सहस्रेशू गाय घेऊन आला आणि पुरा गाय ओट कोणत्या बसकार आले काही त्या पुरा गायच्या वजनानं ते भूई सकाल गेल्या आणि सकाळ उठून गोमूत्र आणि उद्दा ओट्टू जाऊन इंद्रदुम्न सरोवर निर्माण झाला. दिस इज द वे हाऊ इट वॉज प्रोड्युस्ड बाय द मिक्सचर ऑफ काउ युरिन अँड बाय द वॉटर. दिस ग्रेट ओशन ग्रेट सरोवर वॉज क्रिएटेड. आणि त्याची महात्म्यामध्ये भरेला की जगत्यांतू कितली तीर्थ सपळ आहे. कितली तसं ती 84,000 पुरं ब्रह्मांडांतू त्या पुरा तीर्थानं उचून थे आश्रय घेतील असं. तर त्याचे महात्म्य सांगतं अशी की त्या कुंडा भीतरी जगत्या भीतर सकळ तीर्थ उचून राबिल असं ती. आणि त्यांतू स्नान केले मागीर काही सकळ नमुन्या पाप नष्ट जाता अशी महात्म्य सांगेल असं. विशेष म्हणा की चैतन्य महाप्रभून गुंडीच्या मंदिर स्थापन साफ केलं पडाय. गुंडीच्या मंदिर मार्जन रथयात्रे फुलडेसू आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिसांतू रथयात्रा करची पुलडीसू चैतन्य महाप्रभू म्हणून आयले की हा आता जगन्नाथ देव खं येता आणि खं बसता त्या जाग पुरा साफ करून देवाक स्वच्छ करून देऊ का म्हणून. तर देवाने एक वडली लील केल्या गुंडीच्या मंदिर मार्जन म्हणून आणि स्वतः पितांबरानं त्या पुरा जाग साफ केल्या. त्याचे पुरा उद्दाक इंद्रदुम्न सरोवर दाखवून हाळलेलं असं. थै वचून उद्दा मटके तू हाणू मत्ती पुरा मत्ती मटक्या भीतरी उद्दा हाणू त्या देवस्थान साफ केलेलं असं. त्याचे मध्ये तू जाग असे एक त्या देवस्थान आणि या सरोवर भीतर रस्त मार्ग आणतू त्यांनी त्या माते पुरा पात्र घेऊन येताना नाही त्यांना मात्रे पुरा वगी 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 वताना गवजे गवजे तू त्या लाग गुण त्या भेटतील असं. ते एक जाग असं मृत्तिका भंजन स्थली म्हणून एक जाग असं. थै म्हणतात की तगेले गौजी करताले मनशान ते धक्क लागून ते मटे पुरा मटकस पळय त्या पुरा भेटतील काही थै ते थै भेटतील आहे यद्राक नरसिंग देवस्थान असं. थै त्या पुरा मटक भेटतीलच काही त्या देवानं नरसिंग मंदिर साफ केलेलं असं काही चैतन्य महाप्रभून आणि थै उद्धावरून त्या गुंडीच्या मादनही साफ केलेलं असं. ते महात्म्य आणि लास्ट महात्म्य हे पुरा झाले मगिरी गुंडीच्या मार्जन झाले मगिरी पुरा स्वच्छ केले मगिरी. हा ती लिहिले अर्थ कसं नाही की हृदय म्हणा रे गुंडीच्या मंदिर ते फरा साफ करू देवानं सांगितलं असं की देवाला नाव घेऊन अशी प्रकारे आम्ही हृदय स्वच्छ करू का देवा येऊन राबचे का तरी त्या स्थानाक योग करू का. सो व्हॉट इज द प्रिपरेशन गॉड इज गोइंग टू कम टुमॉरो आय मस्ट क्लीन दॅट प्लेस सो दॅट गॉड कॅन बी हॅपी ओवर देअर. स्वच्छ पवित्र जाऊन मगिरी तंतू देव येता तशी आमगेल्या हृदय स्थानाकही साफ केले मगिरी देव तंतू प्रवेश करून निवास करता अशी त्या लिहिलेच अर्थ असं. त्याच्या मगिरी या पुरा मार्जन झाले मगिरी सार्वभौम भट्टाचार्य अद्वैताचार्य नित्यानंद प्रभू आणि स्वरूप दामोदर रामानंद राय आणि पुरा ओट्ट जाऊन उदकांत प्रवेश केलेलं असं. आणि त्या उदकांत प्रवेश केले मगिरी मस्त पुरा मस्ती केलेलं असं. सांचे डो म्हणके उद्धा उपसूचे उद्धा मारचे चैतन्य महाप्रभू अद्वैत माझा आचार्य सार्वभौम भट्टाचार्य वा स्वरूप दामोदर पुरा चेडू म्हणत जाऊन सकळा उद्धा उपशील असं काही चैतन्य महाप्रभू मध्ये घेऊन रिंगण करून गोल रिंगण करून सकळांनी महाप्रभू चैतन्य वाटून उद्धा उडेल असं. त्यांना कृष्णा वेळार पळय पुरा गोपीन उठ जाऊन कृष्णा मध्ये तू जे यमुने भीतर उठ करून उद्धा उडेल असं. त्याच निमित्ताने पुरा गोपी आता स्वरूप दामोदर रामानंद राय जाऊन आले असती आणि तेच राधाराणी कृष्ण जाऊन मध्ये आले असं चैतन्य महाप्रभू जाऊन त्यांना मध्ये राबून पुरा जणांना उद्धा उपशील असं. त्यांना मागिरी बृहस्पती अवतार काही भारी तपस केलेलं मनुष्य भारी गंभीर मनुष्य रायाला तो राजगुरु काही केन्नाही चेडू म्हणके व्यवहार करणं भारी गंभीर व्यवहार असं. तो वय चेडू जाऊन मस्ती करत असं. त्यांना देवानं सांगितलं असं पळे 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 इथले गंभीर तपस करताल मनुष्य इथले गंभीर ज्ञानी मनुष्य कस चेडा म्हणके कशी करत पळे त्याका या शोभ देतोय असं त्याने करच्या नाच म्हणून गंमत केलं असं सगळे. ती पुरा गंमत लिहिल्यास चैतन्य चरितामृतात तू मध्य लिहिले भीतर वर्णन केलेलं असं. भारी लायक वर्णन केलं असं. कशी वडवड पर्सनॅलिटीज ओटू जाऊन देवा मोगा मोगा खातीरी सान चेडू जाऊन मस्ती करता आसा ती. तेन्ना स्वरूप दामोदरान सांगिल्लें आसा, देवा आतां पर्यंत सार्वभौम भट्टाचार्य पंडीत जावन राबिल्लो आशिल्लो गंभीर जावन, पूण तुमगेर दय जाले मागीर तागेलें ते हृदय आसा हृदय तागेलें तें आतां सॉफ्ट जाला खंय कमला म्हणके सॉफ्ट जाला, आनी तें सॉफ्ट जाल्ले मागीर ते चेडा म्हणके वेव्हार करता आसा. ताणें आसूच ज्ञानी मस्त पंडीत आसा ती, गंभीर आसा ती, पूण तुमगेर दय जाल्ले मागीर तांगेलें हृदय परिवर्तन जाल्लें आसा खंय. अशी ताणी उदका भितरी देवाक जवाब दिल्लो आसा. हे पुरा लिला त्या उदका भितर जाल्ले आसा. चैतन्य महाप्रभू आणि पुरा भक्ता वटू मेळ न्हू, तांतून न्हावन न्हावण करून गंमत केल्ली आसा. अशी हे इंद्रधनु सरोवर आमगेले पंचा सरोवर आसा. आनी ताजेक बगले लागून आसा इतले सुंदर स्थान आसा अशी देवन उसका अशी एकाडच्या ना उजू बगले नरसिंह देवस्थान आसा. ताजे मागीर ते मृतिका भंग स्थान आसा स्थान, ताजे मुखार अशी देवन 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 उचका देवन गेले मागीर लास्ट ताका ते मस्त वृक्षावली येता आनी ताजी देवल गेले मागीर विशाल इंद्रधनु सरोवर थंय आमकां देख पडटा. आतां थंय पावलस ताका लेफ्टाक कळ्ळ्यार गुंडीचा मंदीर आसा मौसी मा मंदीर. हांव सांगिल्लें हांवें त्या गुंडीच्यान देवाक सांगिल्लें की म्हगेल बामणान पुतू नाका म्हूण सांगला, आतां म्हाका पुतू जायना म्हगेलें श्राद्ध कोण करचें, तर देव म्हणलो हांव तुगेल्या भाचू जाता तूं म्हगेलें मांव पांचशी म्हूण जा. तेगेले त्या मौसी मा मंदीर म्हळ्यार गुंडीच्या देवी मंदीर ताका बगलेर लागून आसा. उजवी कडेन राय इंद्रधुम्न तागेलें देवस्थान आसा, बामुणबाला देवस्थान हेद्रहेद्र आसा. आनी त्या देवस्थाना बगलेन नीलकंठेश्वर महादेव पंच महादेवान तूं सुर्वे महादेव नीलकंठेश्वर महादेव तो इंद्रधुम्न सरोवर बगलेन आसा. हांव सांगिल्लें हांवें तें पंच पांडवाल स्वरूप आसा तें, नीलकंठेश्वर कोणू सहदेव पांडवान तुलो धाकलो भाऊ सहदेव. शंखक्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्राचे अतिपूर्वेक लास्ट स्थान आसते म्हळ्यार शंखक्षेत्र थंय सुरू जाता, थंय दाखोवन रायान प्रवेश केल्लो शंखक्षेत्रांतू ते प्रथम स्थान ते. आनी देवाल चंदन यात्रा आनी शीतलस्थली यात्रा हे दोन उत्सव थंय केन्नाय आमी संपन्न करता ती अशें वर्णन केल्लें आसा. फस्ट जाल्ले. आतां सेकेंड कपाल मोचन महादेव. कपाल मोचन महादेव म्हळ्यार नकुल स्वरूप, नॉट डिफरंट फ्रॉम नकुल. ते खंय आसा तर जगन्नाथपुरी देवस्थानाक चार द्वार आसा ती, सिंगद्वार अश्वद्वार गजद्वार अँड अश्वद्वार सिंगद्वार गजद्वार अँड व्याघ्रद्वार. देर आर फोर गेट्स. तर अश्वद्वारा लागी दक्षिण दिशेंतू हे देवस्थान आसा कपाल मोचन महादेव. गेल्ले पंत म्हळ्यार 2018 तूं केन्ना जगन्नाथपुरी आमी यात्रा केल्ली पळय तेन्ना म्हगेल नेवास हांव खंय राबिलो ह्या देवस्थाना हेद्रा राबिलो एकदम हेद्राकाची. तर ह्या देवस्थाना नेला भितरी 40 feet बिलो द ग्रावंड आसा, तितलें तुमकां देवका भितरी कमसे कम 50-60 steps सकाळ देव न्हू भितर नेल्यार आसते सकाळ. तर ताजी काणी अशी आसा की एक काळारी ब्रह्माक सांगता की 5 माती आशिल्ली खंय, आमकां चतुर्मुखी ब्रह्माक उत्तर आशिल्लो. एक काळाक ब्रह्माक 5 माती आशिल्ले, तातूंत एक तोंड प्रजल्प करता आसा नाका जाल्ले उलयता आसा पंचायतीक मारता आसा आनी चार मुख आस पळय ते देवाल स्तुती करता आसा. तेन्ना शंकर भगवंताक शंकर महादेवाक मस्त कोप आयला की तुगेले 5 मुखान तुवें देवस्तुती कोर का आनी एक मुखान प्रजल्प करता आसा नाका जाल्यार पंचायतीक मारता आसा म्हणून त्रिशूल काणू ते मात ते काट कातून सोडले आसा कट केल्ले आसा. एक ही कट्स वन हेड ऑफ दॅट वीच इज डुईंग प्रजल्प. पण जाता कसं न्हय ब्रह्म मारी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण नवें तागेले एक मात ते कट कट केले जाता त्या त्रिशुला वचून अडकता त्रिशुला दाखोवन न्हू भायरपणा. आतां ही महादेवा येचन जाल्ली आतां कसं करचें ब्रह्महत्या जाल्ली आतां ब्रह्महत्या मुक्त कशें जावचें म्हणून पुरा जगत्यान तूं पुरा तीर्था भ्रमण केल्लें काय खंय मुक्त जाय न्ही. तेन्ना जगन्नाथपुरी प्रवेश केल्ले सताकची त्या ब्रह्महत्याल ते ब्रह्मशीश अदृश्य जाल्ले काय तर त्या ह्या स्थान आशिल्ले. ह्या स्थाना पावल सताक महादेवान तुल्या त्रिशुला भितर ते ब्रह्मशीश ब्रह्मकपाल नष्ट जाल्ला काय म्हणून नांव पडलें कसं न्हय कपाल मोचन महादेव. ಕಪಾಲ ಬ್ರಹ್ಮಾಲ್ ಬ್ರಹ್ಮಾಲ್ ಕಪಾಲ ಬ್ರಹ್ಮ ಕಪಾಲ ಹಂಗೆ ಮೋಕ್ಷ ಪಾವಲುಗೈ ತಗಲ್ ನಾವು ಕಪಾಲ ಮೋಚನ್ ಮಹಾದೇವ್ ಅಣೆ ವರದಾನ ಕೃಷ್ಣ ವರದಾನ ಕಿ ಹಂಗೆ ಕೋಣ ಪಾವತಪಳೆ ಯಾ ಶಂಕರಾಕ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಳಲ್ಲ ಮನುಷ್ಯಾಕ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕ ತೋ ಮುಕ್ತದತ್ತ ಕೈ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯ ಪಾಪಸ್ಪಳೆ ತಂತುಲನೇ ತೋ ಮನುಷ್ಯ ಮುಕ್ತದತ್ತ ಯಾ ಕಪಾಲ ಮೋಚನ್ ಮಹಾದೇವಲ್ ದರ್ಶನ ಘೆತ್ತಲೆ ರೀ ಅಣಿ ಕಂಜಿ ಕಾರ್ಯ ಸ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯ ನಷ್ಟ ಕೊಟ್ಕೇತರಿ ಪಣ ಗೊತ್ತಸ್ಕಿ ಯಾನಿ ಕಾನೀಚ ಪಾಪಾನಿ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾದಿ ಕಾನೀಚ ತಾನಿ ತಾನಿ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪ್ರದೇ ಪದೇ ತುಳಸಿ ಮಹಾರಾಣಿಕ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಕೆಲ್ಯಾರಿ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯ ಕೆಲ್ ಪಾಪ ನಷ್ಟ ಕೈ ತಶಿ ಹೇ ಕಪಾಲ ಮೋಚನ್ ಮಹಾದೇವ್ ಅಶ್ ಪ್ರಕಾರೆ ಬ್ರಹ್ಮಾಲಯ ಪಂಚಾಚ ಶೀಶ ಹಂಗೆ ನಷ್ಟದಲ್ಲ ಕೈ ತಗಿಲ್ ನಾವು ಕಪಾಲ ಮೋಚನ್ ಮಹಾದೇವ್ ದೋನ್ದಲ್ಲೆ ಅತ ಥರ್ಡ್ ಮಾರ್ಕಂಡೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ್ ತಜ ಅಮಿ ಕಾಣಿ ಸಂಗುಂಜಲ್ಯ ಮಾರ್ಕಂಡೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಫ್ರಮ್ ಅರ್ಜುನ ತನ್ನ ಪಾಂಚ ದಿಕ್ಪಾಲ್ ದ್ವಾರಪಾಲ್ ಆಫ್ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ ತನ್ನ ಶಿವಜ ಅವನು ಹಂಗೆ ಅಭಿಲಸತಿ ಅಣಿ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ ಕ್ಷೇತ್ರಾಲಯ ಶಂಕರ ಕ್ಷೇತ್ರಾಲಯ ರಕ್ಷಣ ಕರ್ತ ಅಸತಿ ಮಾರ್ಕಂಡೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ಫೋರ್ತ್ ಮಹಾದೇವ್ ಲೋಕನಾಥ್ ಮಹಾದೇವ್ ಹಜಿ ಕಾಣಿ ಮಾತ್ರ ಭಾರಿ ವಿಚಿತ್ರ ಕಾಣಿಸ ಭಾರಿ ಸುಂದರ ಕಾಣಿಸ ಪಳೆ ಹೀ ಈಸ್ ನಾಟ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಫ್ರಮ್ ಭೀಮ್ಸೇನ್ ಈಸ್ ದ ಫೋರ್ತ್ ಸೆಕೆಂಡ್ ಎಲ್ಡೆಸ್ಟ್ ಬ್ರದರ್ ಲೋಕನಾಥ್ ಮಹಾದೇವ್ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ ರಬ್ಬುನು ಲೋಕನಾಥ್ ಮಹಾದೇವ್ ಜಗನ್ನಾಥ ಅಲ್ಲೇ ಭಂಡಾರ ಭಂಡಾರ ಮೇರಿ ಕಸನೆ ಸ್ಟೋರ್ ಹೌಸ್ ಎಡಿಸ್ಕೊಳ್ ಭಂಡಾರಿ ಹಾಂ ಭಂಡಾರ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಸ್ಕೈತ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿಂದು ಕಸ ಕಸ ನೆತ್ತ ದೇವಾಲ ಸೇವೆ ಕತ್ತರಿ ತಜೆ ಪುರಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಲೋಕನಾಥ್ ಮಹಾದೇವ್ ಕರ್ತಸ ದೇವಸ್ಥಾನ ಕೈಸ ದೇವಸ್ಥಾನ ಮಕ್ಷಿ ಕಪಾಲ ಮುಚ್ಚನ ಕೈ ಅಸ ತ್ಯಾ ಮಕ್ಷಿ ಬಗ್ಲೇನ ಏಕ್ ಮಾರ್ಗ ಅಸ ಲೋಕನಾಥ ಮಾರ್ಗ ಮನು ತ್ಯಾ ಮಾರ್ಗ ಬಿದ್ದರೆ ಒತ್ತರ ಮುಖ ತ್ಯಾ ಮಾರ್ಗ ಎಂಡಕ ಲೋಕನಾಥ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತ ಅಣಿ ತಜೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಮೇಲೆ ಕಸಂಗ ಸ್ವ ಲಿಂಗ ಸ್ವ ಶಿವ ಶಂಕರಲೆ ತೆ ವರ್ಷ ಭಾರ ಉತ್ಕಾಂತು ಬಿತರಸ್ ಕೈ ಆಲ್ ಟೈಮ್ ವೆನ್ ಎವರ್ ಯು ಗೋ ಅಂಡರ್ ವಾಟರ್ ದರ್ಶನ ಜಾಯ್ನ ತಜೆ ಈಗ ಪ್ರತಿ ಮೂರ್ತಿ ಕೊಡ ದೊರಲಿಸ್ತೆ ಲಿಂಗಾಚಿ ತಜೆ ಮಾ ದರ್ಶನ ಕೊರ್ಚು ಕೈ ಪರಂತು ಫಾಲ್ಗುನ್ ಮಹಿನೆ ಅಂತೂ ಕೆನ್ನಾಸ್ ಪಳೆ ಏಕಾದಶಿ ಫಾಲ್ಗುನ್ ಪೂರ್ಣಿಮಾ ಆಮ್ಗೆಲಿ ಗೌರ್ ಪೂರ್ಣಿಮಾ ತ್ಯಾ ಫಾಲ್ಗುನ್ ಮಹಿನೆ ಅಂತೂ ಕೆನ್ನಾತ್ ಪಳೆ ಏಕಾದಶಿ ಏಕಾದಶಿ ದೀಸು ಯಾ ಶಿವಲಿಂಗ ಉತ್ಕ ದಕ್ಕುನು ಪುರೋಹಿತ್ ಜನ ಬಾಹಿರ್ ಕಾಡ್ತ ಕೈ ಅಣ್ಣ ತ್ಯಾ ದಿವಸ ಮಸ್ತ್ ಗಡ್ ಜಾತ ತ್ಯಾಗ ದರ್ಶನ ಕೊಡ್ಚಿಕತ್ರಿ ಅಣಿ ಬಾಹಿರ್ ಕಾಣು ತ್ಯಾ ದಿವಸ ತಜಿ ಪೂಜೆ ಕರ್ತತಿ ಅಣ್ಣ ಸಕ್ಕಡ್ ಗಡ್ ಜಿ ಜಾವನ್ ಥೈ ತಜಿ ದರ್ಶನ ಕೊಡ್ಸಕ್ಕೆ ಮಸ್ತ್ ಗಡ್ ಜಾತ ಕೈ ತಜಿ ಮಗರಿ ಅತ್ತ ಚತುರ್ದಶಿ ಮೈ ಕಸನೆ ಫಾಲ್ಗುನ್ ಚತುರ್ದಶಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ತ್ಯಾ ದಿವಸ ಭಕ್ತ ಜನ ಯವನು ಹರಿಹರ ಪೂಜೆ ಕರ್ತ ಕೈ ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಮೀನಿಂಗ್ ಆಫ್ ಹರಿಹರ ಪೂಜಾ ಹರಿ ಪೂಜಾ ಆ್ಯಂಡ್ ಹರ ಪೂಜಾ ವೈಷ್ಣವ ಜನ ಇವನು ತ್ಯಾ ಶಿವಲಿಂಗಾಲಿ ತುಳಸಿ ದಲ್ಗಾಲ್ನು ಪೂಜೆ ಕರ್ತ ಕೈ ಅಣ್ಣ ಶೈ ವೈಟ್ಸ ಶಂಕರ ಭಕ್ತ ಇವನು ಬೇಲಪತ್ರ ಗಾಲ್ನು ಪೂಜೆ ಕರ್ತ ಕೈ ಅಷ್ಟು ದೊನ್ನಿ ಪೂಜಾ ತ್ಯಾ ದಿವಸ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ದಿವಸ ಒಟ್ಟು ದತ್ತ ಮುಣು ತಕ್ಕ ಮಂಟಾತಿ ಹರಿಹರ ಪೂಜಾ ಅಣಿ ಕಾಣಿ ಅಶಸ್ ಕಿ ಏಕ್ ಕಲ್ಪ ಅಂತ ದೇವ ಮಸ್ತಕ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕಲ್ಪ ಆಯ್ತ ಏಕ್ ಹಜಾರ್ ದಿವ್ಯ ಯುಗ ಕೆದ್ ದತ್ತ ಪಳೆ ತಂತು ಏಕ್ ಪಂತ ಲಾಸ್ಟ್ ದಿವ್ಯ ಯುಗ ಅಂತೂ ಲಾಸ್ಟ್ ದ್ವಾಪರ ಅಂತೂ ಕೃಷ್ಣ ಸ್ವತಃ ಎತ್ತ ಲಾಸ್ಟ್ ದಿವ್ಯ ಯುಗ ಅಂತೂ ಲಾಸ್ಟ್ ಕಲಿಯುಗ ಅಂತೂ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ಸ್ವತಃ ಎತ್ತ ಅಶಿ ಸಾಂಗುಂದವರಲ್ಲ ಸ ತಂತು ಮಸ್ತ ಕಲ್ಪ ಅಂತೂ ಮಸ್ತ ನಮೂನೆ ದೇವ್ ಅವತಾರ ಕೆತ್ತ ತನ್ನ ಏಕ್ ಕಲ್ಪ ಅಂತೂ ಕೆನ್ನ ರಾಮ ಜಾವನ್ ರಾಮ ಅಲ್ಲಿಸ್ ಪಳೆ ಭಗವಂತ ದೇವ್ ರಾಮ ಜಾವನ್ ಅಲ್ಲಿಸ ತನ್ನ ರಾಮ ಮಂಟ ಕಿ ಹಮ್ಗೆಲ್ಲ ರಾಮಾಯಣ ಬರಲ ಸ ಕಿ ದೇವು ಅಯೋಧ್ಯ ದಕ್ಕನು ಚಿತ್ರಕೂಟ ಆಯ್ಲ 13 ಇಯರ್ಸ್ ಸರಿ ಅಬ್ಲ 14th ಇಯರಾಗ ನಾಶಿಕ ಆಯ್ಲ ದಂಡಕಾರಣೆಂದು ತೈ ದಕ್ಕನು ರಾವಣ ಅಂತಕ ಹರಣಕ್ಕೆಲ್ಲ ತಾಜ್ ಮಗರು ದೇವು ದಕ್ಷಿಣೆಗೆಲ್ಲ ಸುದ್ದಿತ ದಕ್ಷಿಣೆಗೆಲ್ಲ ಸ ಅಣಿಸಕಾಲ ಸಮುದ್ರ ಆಯ್ಲ ಬಗ್ಗೆ ಬ್ರಿಜ್ ಬಂದು ಲಂಕಾ ಗೆಲ್ಲ ಸ ತೈ ಕೈ ಉತ್ತರ ಗೆಲ್ಲಲ್ಲ ವರ್ಣನ್ ಕೈನ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಗಾನ್ ಓನ್ಲಿ ಸೌತ್ವರ್ಡ್ ಸದರ್ನ್ ಡಿರೆಕ್ಷನ್ ಪಣ ಏಕ ಯುಗ ಅಂತೂ ಮನು ಸಂಗ್ಲ ಏಕ ಅವತಾರ ಅಂತೂ ಏಕಲ್ಪ ಅಂತೂ ದೇವು ಸೀತೆಕ ಸುದ್ದಿತ ಚಿ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ ಗೆಲ್ಲ ಕೈ ಇನ್ ಸರ್ಚ್ ಆಫ್ ಸೀತಾ ರಾಮ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ರೀಚ್ಡ್ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿ आणि क्षत्रिय कर्तव्य म्हणू देव नित्य शंकर महादेवा लिंग पूजा करतास काही एव्हरी सिंगल डे खाई पावता वनवासांत तू थंय लिंग पूजा करूची असा. जगन्नाथपुरी आयली मागीर तांकां खंय शिवलिंग मेळ्ळी म्हण ताणें ब्राह्मणांच्या लागा विनंती केल्या खंय शिवलिंग आस की हांगा म्हाका शिवलिंग जावं का पूजा करचें काय तरी म्हणून हांगा शिवलिंग ना खंय म्हाका कसं करचें. तर ब्राह्मणांक कसं केलें तागे लागीं अशी एक दुद्दी आशिल्ली दुद्दी आशिल्लें कशें आशिल्लें दुद्दी आशिल्लें शिवलिंग आकार ताजो आशिल्लो ते दुद्दी हाडून दिलें देवाक देवा हें पळय हें आसा मागीर लागीं हें जाय तूं तुमकां देवा बारीक खूश जाल्ली. हां आतां युपीन तूं उत्तर प्रदेशांत तूं हिंदीन तूं दुद्द्या कसो म्हणटा ती लवकी तर ते लवकी आसा पळय लवकी दुद्दे ताजे रामदेवान देव रामचंद्रान पूज केल्या ताजें नांव पडलें लवकीनाथ महादेव. आज कसं नाव असं लोकनाथ महादेव पण मूळ नाव लवकीनाथ महादेव दुद्दे पूज केलेली अशी निमित्त अशे प्रकारे हाजे उगम जाल्लेलो प्रकट जाल्लेलो देवा रामान तागेली पूज करून तांचो प्रतिष्ठापना करून तांचो महादेव आपोवन तिथं स्थापन केलेलं असं तर ते राम राबील जागा आस पळय ताजे नाव शबरपल्ली शबरन राब जाग ती आणि शबरपल्ली भितर जी लोकनाथ महादेव मंदिर असं अशा प्रकारे स्वतः प्रभू रामचंद्रान येऊन त्या जागेरी लौकीनाथ महादेव स्थापन केलेलं असं. तर लास्ट मॅरी यमेश्वर महादेव किती गण झाले 9:30 यमेश्वर महादेव सकळापशी श्रेष्ठ सकळापशी सर्वशक्तिमान आणि युधिष्ठिर महाराज प्रतीक असते युधिष्ठिर महाराज यमेश्वर महादेव जाऊन जगन्नाथ पिऊन राबील असं ती खंय असं सगळं स्थान यमेश्वर तोटा मेरी त्या दिकान समुद्रा दिकान एक मस्त छान गार्डन असं आणि ओडिसा भाषेन तू गार्डन म्हणजे तोटा तोटा म्हणजे गार्डन उपभवन बगीचा. तर यमेश्वर तोता आता सांगितलं पाहिजे फर्स्ट लक्षात तू की यमान थंय पुरा महात्म्य ऐकलं असं लक्ष्मी दाखवून सांगिले आशिले लक्ष्मी सांगिले पुरा ऐकलं असं तर यमान लेखिलं की आता म्हाका हांगासन काम ना हांग मेगेले वेकेशन तर आम्ही आमक भजन करूयात म्हणून त्यांनी शंकरापिंडी स्थापन करून थंय महादेवा स्थापन केला तागेलं नाव यमेश्वर महादेव यमान स्थापन केलेले यमेश्वर महादेव यमान पूज केलेले यमेश्वर महादेव त्यावेळी जगन्नाथ मंदिराच्या दक्षिण दिशे असं आणि टोटा गोपीनाथ मंदिर खंय असं ताजे उत्तर दिशे असं. टोटा गोपीनाथ कोण केन्ना सृष्टी निर्माण केले पळय त्यांना विष्णून स्वतःली मूर्ती ब्रह्मा दिलेली असं ते गोपीनाथ ते ताजे मागीर कलियुगान तू सेव केलेली गदाधर पंडितान राधाराणी अवतार गदाधर पंडित ताणें ताणें सेव केलेली ते तोटा गोपीनाथ ताजे बगले बदिनास हे यमेश्वर महादेव आणि त्यावेळी नेला मुळान तू 40 feet डिस्टन्स असं भारी महत्वपूर्ण देवस्थान असं आणि पुरा फातरा वॉल असं दिग वॉल असं थंय मस्त स्टेप्स देऊन वचुका 40 feet सकाळ गेले मागीर नेला भितरी हे देवस्थान असं भारी भयंकर देवस्थान असं अनेक नाव असं यवनिका तीर्थ म्हणून असं. ह्या यमेश्वर महादेवाक तागेली एक मूर्ती असं उत्सव मूर्ती विजय विग्रह म्हणून असं त्याचं नाव कसं नाही हरिहर मूर्ती हरिहर मूर्तीक 4 हात असं ती कोणाल विग्रह असे यमेश्वर महादेवालय विजय विग्रह उत्सव मूर्ती तक 4 हात असत ते 2 हातांत तू शंख आणि चक्र असं आणि 2 हातांत तू डमरू आणि त्रिशूल असं आणि व उत्सव मूर्ती यमेश्वर महादेव त्या मंदिर सोडून मस्त उत्सवांत तू ताका जगन्नाथ मंदिरांत तू वरचे असं त्यामुळे ते उत्सव मूर्ती थंय दाखवून नित्य नियमान जगन्नाथ देवस्थानात वस्त असं ती अनेक महत्व मिळणारी यमेश्वर महादेव मिळणारी मुक्तेश्वर महादेव अनेक नाव असत इथं मिळणारी यमेश्वर महादेवारी पूज केलेली यमेश्वर महादेव कोण पूज करत पळय एक पटी 1000 खटल्यान शिवलिंगा पूज केलेलं भाग्य प्राप्त जाता का एक पंत यमेश्वर महादेव वचून पूज केलेली 1000 खटल्यान शिवलिंगा पूज केलेली भाग्य पुण्य प्राप्त जाता अशी यमेश्वर महादेव महत्व असा आणि गमत म्हणाले यमेश्वर महादेव यमराजा कंट्रोल करत काही जगन्नाथपुरीन तू कोणी येता पळय यात्री म्हणून येता कोणी जन्म घेता कोण राबता कोण वत्ता कोण सेव करता सकट जगन्नाथपुरीले मनशाले रक्षणकर्ता यमेश्वर महादेव फ्रॉम होम फ्रॉम यमराज आणि पुरी धाम रक्त कहतो द्वारपाल जाऊन आणि यमेश्वर महादेव कायम नांस करतास काही कृष्ण प्रेमान तू भाव विभोर जाऊन कायम नृत्य करतास काही इज ऑलवेज डॅन्सिंग इन एक्स्टसी ऑफ कृष्ण प्रेमा आणि प्रति अमावस्या एक भल्ल उत्सव असते एव्हरी अमावस्या जगन्नाथ मंदिरात तू लक्ष्मीनारायण तागेल उत्सव मूर्ती जगन्नाथाली जगन्नाथाला मस्त उत्सव मूर्ती असं मदन मोहन असं आणि मस्त मन उत्सव मूर्ती असं विजय विग्रह मूर्ती तातूल एक विजय मूर्ती असं नारायण विजय मूर्ती म्हण असं त्या नारायण मूर्तीन तू लक्ष्मी बोट्टू घेऊन तक्का प्रति अमावास्याक समुद्रा वरता ती आणि नारायण उत्सव मूर्तीक स्नान करून दोघांकही यमेश्वर महादेव मंदिर हाडता ती आणि प्रति अमावास्याक तांगेली वाडीक जाता त्या देवस्थानात तू लक्ष्मीनारायण वाडीक जाता सो नारायण विजय विग्रह इज टेकन बाथ इन महोदधी अँड एव्हरी अमावास्या ही गेट्स मॅरिड विथ लक्ष्मी अशी महात्म्य असं तसे नमोऱ्यारी या पांच महादेव आणि पांच जलतीर्थ हे दर्शन केले मागिरी पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धामाला दर्शन पूर्ण जातं काही संपन्न जातं काही पण नंतर अनेकही अनेक महत्त्वपूर्ण जलस्थान असं ते आम्ही संक्षेप वर्णन करूया त्या मेळारी नरेंद्र सरोवर ते पंचतीर्थांतळी वर्णन ना पण त्या जगन्नाथपुरी तुले महत्त्वपूर्ण तीर्थ असं काही नरेंद्र सरोवर कितले वडसफळ आहे 873 feet by 743 feet इतले वड असते आमक पहिले समुद्र देख पडतो इतले वड असं हां ताजे निर्माण केलेले काही दोन काणे असं एक काणे मारी महान नरेंद्र कोण आशिल्लो इंद्रदुम्न ताणें केलेले काही ते अशी ते एक कडेन बरयले असं आणि ताणें केले मागिरी मस्त काळ गेले मागिरी ते वायट जाता काय ताजे जीर्णोद्धार केलेले असं नरेंद्र महापात्र म्हणून तो राजा पुरुषोत्तम देव असं गजपती राजा पुरुषोत्तम देव तागेल वंश अजू कवी नरसिंहदेव म्हणून असं आता पुरुषोत्तम देव मुकुंद देव तसे नरसिंहदेव असं रायू तागेल मंत्र आशिल् नरेंद्र महापात्र ताणें राय इंद्रदुम्नान केलेले जीर्ण झालेले सरोवर असं पळय ताजो जीर्ण उद्धार केला काही म्हणून तागेल नाव नरेंद्र सरोवर तर सकाळ पशी महत्वपूर्ण उत्सव हंग जाता तो म्हळ्यार अक्षय तृतीया टू शुक्लाष्टमी चंदन यात्रा महोत्सव त्या चंदन यात्रे महोत्सवान तू अक्षय तृतीया धोर न्हू 21 दिवस थंय नित्य देवालय पांच पालकी येता काही देवस्थानां दाखोवन जगन्नाथपुरी देवस्थान दाखोवन पांच पालक येता तंतू कोण कोण आसा जगन्नाथालो विजय विग्रह मदन मोहन एक पालंकी आसा त्याच पालंकेंत कोण कोण आसा लक्ष्मी असं आणि सरस्वती असं एक पालकेंत कोण असं मदन मोहन लक्ष्मी अँड सरस्वती अनेक पालकेंत अनेक असं विजय विग्रह राम गोविंद विजय विग्रह जगन्नाथालो तो अनेक पालकी भितर असं मागीर पांच पालकी ओट्टू येता ती पंचमहादेवा घेऊन खंय येता ती नरेंद्र सरोवरांत आणि असे म्हणला की जगन्नाथ मंदिर दाखोवन आम्ही बाहेर पडल्यारी मागीर थंय येता जगन्नाथ वल्लभ गार्डन म्हणून ताजे मुखार गेल्यार लेफ्टाक येता नरेंद्र सरोवर म्हणून जगन्नाथ मंदिर दाखोवन नरेंद्र सरोवर थंय कितलो मार्ग आस पळय ते पुरा पताक लावन लायट डेकोरेट करता काही आणि त्या पांच महादेव एक राम गोविंदू एक मदन मोहन आणि लक्ष्मी आणि सरस्वती या पुरा आठ पालंकी येता असताना तत्ताळ राबून राबून तांगेले पूज जावचे आस काही तांकां नैवेद्य करचे आस काही अशें करता 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 वाजंत्री वाजत वाजत ती थंय तांणी पावता ती थंय पावले मागीर देवस्थाना मध्येन तूं एक तीन मंदीर आस काही त्या मंदिरा भितरी देवांक बसा न्हू तांगेले थंय पूज आनी नैवेद्य करचे आस काही आनी ते पुजन नैवेद्य केल्ले मागीर देवाक नौका विहार करचे आसा नित्य 21 दिवस 8-8 घंटे देवाक बोटी भितर भोंवडाचे आसा पुरा विग्रह पुरा पालंकी व्हडली बोटी बसून तांकां 21 दिवस नित्य तांकां खंय नित्य हाडचे आसा मार्गारी नैवेद्य करचे आसा मागीर थंय वचून पूज करचे आसा थंय नैवेद्य करचे आसा त्या पुरा कुंडा भितर मध्यान तूं तीन देवस्थान आसा थंय बसकार न्हू पूज आनी करून नैवेद्य करून तांकां दिसभर भोंवडाचे आसा उपास राती व्हरचे आसा उपास नेक्स्ट डे हाडचे आसा अशें 21 डेज दीस नौका विहार गोज ऑन चंदन देवा लाव न्हू, चंदन यात्रा कर न्हू, तांकां थंड उदकांत तूं नौका विहार करचें आसा. आनी 21 दिसांत तूं जगन्नाथ भगवंत 21 वेश धारण करतगे, विंगड विंगड वेश पळय. कृष्ण जन्म वेश चतुर्थी, पंचमीक राजा राजाधिराज वेश, षष्टीक श्री वनविहार वेश, सप्तमीक वत्सहरण वेश, अष्टमीक गोमती कृष्ण वेश, नवमीक खाटा डोली वेश, दशमीक चक्रनारायण वेश, एकादशीक नौकेली वेश, द्वादशीक नटवर वेश, त्रयोदशीक श्री रासमंडल वेश, मैं रासलीला वेश, चतुर्दशीक कंदर्प रथ रथवेश, आणि मगिर पूर्णिमाक अगासूर वध वेश, त्याचा हक म्हणतात ती मनोरथ, मेरी देवाक तगेल मनाप्रमाणे वेश घालचो. आणि प्रतिपदेक रघुनाथ वेश, राम वेश धनुष धारण करून. मागीर द्वितीयाक श्री चैतन्य वेश, चैतन्य महाप्रभू वेश. तृतीयाक गिरी गोवर्धन वेश. चतुर्थीक गिरिधारी वेश, मेरी गोवर्धन धारण. पंचमीक वस्त्रहरण वेश, गोपील पुरा वस्त्र हरण करचे, त्या पुरा मनोरथ करचे असा. षष्टीक चिंतामणी कृष्ण वेश. सप्तमीक गज उद्धारण वेश, गजेंद्र मोक्ष वेश. आणि अष्टमीक सिंपल वेश. अशी 21 दिवस देवाक अक्षय तृतीय दोरून विंगड 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 वेश करून भारी लायक उत्सव हांव पळयलो आसा. हांव ते गेल्लो आसा आणि ते नौका विहार पळयलो आसा. आणि त्याच नौका विहार पळोवचे खातीर चैतन्य महाप्रभू केन्ना आशिल्ले थंय? 18 इयर्स ही वॉज देर. फर्स्ट 6 इयर्स ही वॉज गिविंग पब्लीक दर्शन. नेक्स्ट 12 इयर्स ही नेवर केम आउट ऑफ गंभीरा. द फर्स्ट 6 इयर अंतू फर्स्ट टाइम नौका विहार चंद्रनगर पळोवचे खातीर देवान ते गेल्ले आसा. चैतन्य महाप्रभू पाविल्ले आसा ती. त्यांनी म्हळ्यार पुरा भक्तांक घेवन लायक करून दर्शन केल्लें आसा. देवाल पुजा, नैवेद्य, नौका विहार पुरा गम्मत केल्लें आसा. मागीर देवा अशी आवेश आयलो, सकट भक्तांक घेवन नरेंद्र सराव सरोवरा माक्षी राबून मस्त कीर्तन केल्लें आसा. कीर्तन करून भाव विभोर जाल्ले आसा ती. आनी सगळ्यांनी उदकां उडकी मारली आसा. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर आनी स्वरूप दामोदर आणि रामानंद राय आणि सार्वम भट्टाचार्य पुरा ब्रह्मानंद भारती परमानंद भारती पुरा उडकी मारचे असं. पुरा प्रायज झालेले मनुष्य आणि त्यांनी उडकी मारून मस्त मस्त गंमत केलेलं असतं त्या उदकांत. एक इंद्रजन सरोवरांत आणि एक नरेंद्र सरोवरांत सवर्ष आनंद घेतील असं. त्या निमित्तानं आमकां कळटा की नरेंद्र सरोवर इज ऑल्सो द चरणामृत ऑफ चैतन्य महाप्रभू. ऑल्सो मदन मोहनजी इज बेद इन नरेंद्र सरोवर. सो इट इज ऑल्सो लॉर्ड मदन मोहनजी चरणामृता. अशी ते अतिपवित्र जलाशय. तशें जावं न्हू जगन्नाथपुरीन तूं मस्त मस्त जाग आसा ती. आनी मस्त जाग बाकी आसा ती. हां, आमी कशें वेळ मेळत तशें आमी पुरो पूर्ण करुया. जगन्नाथपुरी हें अनंत क्षेत्र आसा. तातूंत भारी दिव्य आनंद आसा. जगन्नाथ भगवंतांनी विचित्र विचित्र लील केल्लें आसा. चैतन्य महाप्रभून येऊन विचित्र लीला केलेली असं. अशी ते परमधाम श्रीक्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्र शंखक्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय हो. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.